सद्गुरु नाथाय नमः। आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात सद्भक्त सौ अमृता कुलकर्णी प्रार्थनेने करणार आहे। प्रथम ती पूजनीय स्वामी माधवनाथांची प्रार्थना म्हणेल आणि त्यानंतर ती पूजनीय स्वामी माधवनाथांनी मातोश्री सल्लाताईंच्या 60व्या वर्धापन दिनाला त्यांच्यावर जे काव्य लिहिलं होतं त्यातील काही पंक्ती सादर करणार आहे।
ज्ञानेशांहि सरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपांकितः संतानां वचनानुभूति पथिक साक्षी स्वयं कापि गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकाराम सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्देयतिं माधवम् वन्देयतिं माधवम् प्रसन्न मन सहजवर्तन सरल भावे अतिलीन शोभा तुज देतसे शोभा तुज देतसे पथिहाची मानिना देव त्याचे ठाई सर्व भाव करोनिया अर्पण नाव पुरो ने दिहंते से शोभा तुज देतसे शोभा तुज देतसे सांदोनिया सकळ स्वार्थ तुवा प्रपंचची केला परमार्थ सहज साधना कौतुक मज बहुवाटतसे धन्य तू जगे पतिव्रता धन्य तुचे आदि देवता धन्य धन्य तू माता माधव लोटांगणी येतसे धन्य धन्य तू माता माधव लोटांगणी येतसे माधव लोटांगणी ये
तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबर धरे देवी नानालंकार भूषिते जगत्स्थिते जगन्मातर महालक्ष्मी नमोस्तुते। पूजनीय स्वामी स्वरूपानंदांनी वसिष्ठ अरुंधती असं ज्यांना संबोधलं त्यातील अरुंधतींचं जीवन गुरुवार 14 मार्च रोजी वसिष्ठांच्या म्हणजेच पूजनीय स्वामी माधवनाथांच्या चरणी समर्पित झालं। नभांगणातील वसिष्ठ अरुंधती या ताऱ्यांचं वैशिष्ट्य असं की सूर्यमालेत भ्रमण करताना ते जोडीने भ्रमण करतात। अरुंधती म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या मातोश्री सरलाबाई, त्यांना भावांजली वाहण्यासाठी आज आपण एकत्र आलो आहोत। सरलाताईंचं नुसतं स्मरण केलं तर डोळ्यासमोर उभी राहते देवारात तेवणाऱ्या समयीच्या मंद ज्योतीसारखी शांत मुद्रा, सुहास्य वदन म्हणजे जणू बहरलेला मोगऱ्याचा ताटवा। पूजनीय स्वामी माधवनाथांची छाया असलेल्या सरलाताई, त्यांच्या कितीतरी स्मृती आपल्या सगळ्यांच्याच मनपटलावर हिंदोळ्यासारख्या आहेत। मला आठवतं ते त्यांचं पहिलं दर्शन, त्या दर्शनाने मी स्तिमित झाले होते। स्वामीजींकडे येण्याआधी काही दिवस मी ओंकारेश्वराला जात असे। स्वामी सरलाताईंच्या प्रथम दर्शनानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी देवळात गेले तेव्हा सारखा मातोश्रींचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता आणि नंतर स्वामीजी दिसत होते। असं काही दिवस चालू राहिलं। मग मी स्वामीजींनाच एकदा विचारलं तर ते म्हणाले, अगं लक्ष्मीनारायण असंच म्हणतात, लक्ष्मींशिवाय विष्णूंना पूर्तता नाही, सरलाताई आहेतच तशा आणि सरलाताई आहेत म्हणून माधवनाथ आहेत आणि म्हणूनच स्वामीजी तुम्हा पोरी सोरींना सर्व भगिनींना दर्शन देतात। मातोश्री, आज सर्व भगिनी वर्गाच्या वतीने मी तुम्हाला सांगते की आम्ही सगळ्या आपल्या खूप खूप ऋणी आहोत। यातून उत्तराई होणं तर शक्यच नाही। जन्मोजन्मी आपल्या उभयतांच्या चरणांपाशी आम्हाला आश्रय मिळावा हीच प्रभूचरणी प्रार्थना। या दैवी अलौकिक दाम्पत्याने आंबा फणस आणि लाल माती अशी वैशिष्ट्ये असणाऱ्या कोकणातल्या कोकबन गावी 1917 साली मानवरूप धारण केलं। सध्याच्या भाषेत मेड फॉर इच अदर असे असणारे स्वामी सरलाताई, त्यांचा स्नेह बालपणापासूनच होता। कुसवावरच्या फुलांच्या आणि सुकामेव्याच्या देवाणघेवाणीत मनानेही एकमेकांना संसारातला जोडीदार म्हणून वरले आणि सरोजिनी तेंडुलकरांच्या सरला माधव झाल्या। खरं तर मातोश्रींचा जन्म अतिशय सुसंपन्न सरदार घराण्यातला, पण सोमवार पेठेतल्या 10 बाय 10 खोलीतही त्यांना कसलाच त्रास वाटला नाही, कारण दोघांचं भावजीवन परस्पर प्रेम, सामंजस्य, विश्वास, निष्ठा यांच्या प्रकाशाने झगमगत होतं। मातोश्रींचं कुठलंही कर्म त्यांच्या स्वतःसाठी नव्हतं, त्यांनी एक स्वामीजी आणि नंतर अखिल साधक विश्व यांच्या सेवेसाठीच सगळं जीवन वेचलं। संतांच्या पत्नी होण्याचं अवघड काम त्यांनी केलं। स्वामीजींच्या चरणी त्या पूर्ण शरणागत होत्या। स्वामीजी म्हणायचे, माझी प्रकृती मी एवढे दिवस चांगली ठेवू शकलो याचे कारण सरलाताईंनी माझं सगळं सांभाळलं। मी सदा गॅस कधी पेटवला नाही, ती सगळी बाजू त्यांनी भक्कमपणे सांभाळली। मुलांचे संगोपन, मातोश्रींची सेवा, दुकानात मदत आणि इतकं करून प्रवचनाच्या आधी सतरंजा घालणं हेही काम त्यांनी सहज केलं। त्याच माझ्या ज्ञानेश्वरीच्या पहिला श्रोता आणि हे सगळं विना तक्रार। स्वामीजींचे भाव त्यांनी आत्ताच अमृताने जे काव्य सादर केलं त्यात आपल्याला दिसलेच। स्वामी आणि सरलाताईंचं सगळंच दैदिप्यमान होतं। स्वामींनी शब्दात जे भाव व्यक्त केलेत तसंच सरलाताईंच्या एका वाढदिवसाला त्यांची पूजा करण्याचं ठरवलं। खरं तर सरलाताई अजिबात तयार नव्हत्या, पण स्वामीजींवर असलेली निष्ठा, प्रेम, भक्तिभाव यामुळे त्यांनी स्वामीजींच्या इच्छेचा मान राखला। स्वामीजींनी गंधाने त्यांच्या चरणांवर स्वस्तिक रेखले। गंधाक्षता फुले वाहिली, कपाळी कुंकुमाक्षता लावून हार घातला, पंचारतीने ओवाळले आणि चरणांवर डोके ठेवून त्यांना नमस्कार केला. सारेच अवाक होऊन असीम आनंदाने तो दिव्य सोहळा पाहत होते. सरलाताई मात्र संकोचल्या होत्या. त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांनी स्वामीजींच्या चरणी मस्तक ठेवले. स्वामीजींनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, थोपटले आणि वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी पटकन म्हणाले, चला वाजवा रे टाळ्या. नंतर आरती झाली आणि एका हृदयस्पर्शी सोहळ्याची सांगता झाली. प्रत्येकाच्या अंतरंगात हा प्रसंग कायमचा पुरला गेला. परमहंस रामकृष्णांनी ज्या आत्मतृप्त अवस्थेत पूजनीय शारदा मातांची पूजा केली होती त्याचाच हा आविष्कार होता. आपल्या सगळ्यांच्याच हृदयात अशा दिव्य आठवणी सामावल्या आहेत. त्याला शब्दरूप देण्यासाठी प्रातिनिधिक म्हणून सद्भक्त सौलीनाथ एगोळे आपले भावपुष्प सादर करतील. पूजनीय मातोश्रींना लीनाताईंच्या फिटनेसचं विशेष कौतुक होतं. त्या म्हणायच्या, अगं ती घरातलं तर करतेच पण सगळं अंगणही तीच झाडते बरं का. लीनाताईंनी स्वामी सरलाताईंचं जीवन अगदी जवळून अनुभवलंय.
ओम सद्गुरुनाथाय नमः. सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण मित मधुभाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण एवं षडविध सज्जन लक्षण अंगी बाणता पूर्ण होतो वश परमेश वाहते जगदंबेची आण. स्वामी स्वरूपानंदांचं हे काव्य ज्यांच्या रूपाने मूर्त स्वरूपात आपण सर्वांनी पाहिले त्या आपल्या पूजनीय मातोश्री सरलाताईंचं ते सगुण दर्शन आता विराम पावलं आहे. आपली सर्वांची आई आपल्याला सोडून गेली आहे. अर्थात सगुण रूपाने त्या गेल्या असल्या तरी आपल्या अंतःकरणात पूजनीय स्वामीजींना जसं आपण विराजमान केलं आहे तसं पूजनीय सरलाताईंचंही आपण तिथे दर्शन घेऊ, त्यांचं स्मरण करू, त्यांचे सद्गुण आठवू. स्वामी स्वरूपानंदांच्या वरील साकीमध्ये जे गुण सांगितले आहेत ते त्यांच्यापाशी ओतप्रोत भरून होते. हास्य आणि प्रसन्नता त्यांना कधी सोडून गेल्याचं ऐकिवात नाही. शेवटी शेवटी आजारी असताना अंथरुणात असताना चेहरा त्रस्त झालेला कधी पाहिला नाही. त्यांचं बोलणंही मोजकं आणि स्वर अतिशय प्रेमळ मृदू असा असे. त्यांच्या निर्मल निर्मत्सरी अंतःकरणाचं कौतुक खुद्द स्वामी स्वरूपानंदांनी केलं होतं. असे अनेकानेक सद्गुण दाटीवाटीने त्यांच्यापाशी असल्यामुळेच अगदी तरुण वयात त्यांना खरोखर परमेश्वर वश झाला स्वामीजींच्या रूपाने. आणि एकदा वश झाल्यानंतर सरलाताईंनी ती साथ प्राणपणाने सांभाळली. त्या जणू स्वामीजींमध्ये विरघळून गेल्या. स्वतःच असं वेगळं काही शिल्लकच राहिलं नाही. श्री रामकृष्ण व माताजींच्या संदर्भातील एक प्रसंग आठवतो. योगिन्मांची माताजींवर सुरुवातीला तितकीशी श्रद्धा नव्हती. गंगा तीरावर त्या ध्यानाला बसल्या असता भावावस्थेत त्यांना दिसलं की ठाकूर येऊन म्हणत आहेत, तिला व मला अभिन्न समज. सरलाताईही स्वामीजींपासून भिन्न नव्हत्या. मात्र हे अभिन्नत्व साधण्यासाठी त्यांना अक्षरशः चंदनाप्रमाणे झिजावं लागलं. अर्थात त्यांना त्याची दादच नव्हती. मला नेहमी असं वाटतं की खरी मोठी माणसं ती की ज्यांना आपल्या मोठेपणाची दादच नसते. सरलाताई तशा होत्या. सरोजिनी आणि सरला ही त्यांची दोनही नावं जणू त्यांच्यासाठीच निर्माण झाली असावीत. साऱ्या साधक विश्वाचा संसार त्यांनी अत्यंत आपलेपणाने केला पण स्वतःच्या संसारात त्या कमलाप्रमाणे अलिप्त राहिल्या. स्वामीजींच्या घरी जाण्याचा भाग्यशाली योग अधूनमधून येत असे तेव्हा कधी कधी अगदी आवाक व्हायला होत असे. बोलणं व्हायचं ते सर्व पारमार्थिक मला स्वामीजी बरेचदा प्रश्न विचार म्हणायचे व त्याही अनुषंगाने ते बोलत असत. दुसरं काही बोलणं नाहीच. खर तर स्त्रियांचा स्वभाव संसारात रमणारा, बारीक सारीक गोष्टीही खुलासेवार बोलण्याचा असा असतो. सरलातेंचं व माझं अगदी क्वचित कधी असं काही बोलणं झालं व किंचित जरी लांबलं तरी स्वामीजी कधी खटकन तर कधी अलगत ते थांबवित असत आणि सरलाते आनंदाने ते स्वीकारित. प्रश्न पडतो की क्वचित का होईना बाहेरच्या जगात जावं, आपल्या मुलींकडे कधीतरी जावं असं त्यांना वाटलंच नसेल का? पण उत्तर सरळ आहे. स्वामीजींवर त्यांचं सर्वस्वी प्रेम होतं आणि स्वामीजींचं जग हेच त्यांचं जग होतं. बाहेरचं जग वगैरे असं काही नव्हतंच. त्यामुळे संसारात त्या सरोजिनी होऊ शकल्या आणि सरला सुद्धा. किती साध्या आणि सरळ होत्या त्या. एक साधाच प्रसंग पण कायमचा स्मरणात राहिला आहे. पाद्यपूजेसाठी स्वामीजींबरोबर बरेच वेळा जाणं होईल. एकदा मी अशीच वर त्यांना बोलवायला गेले. स्वामीजी नेहमीप्रमाणे तयारच होते पण सरला ती थोड्या विचारत दिसल्या. काय राहिलंय का असं विचारल्यावर म्हणाल्या, ही पिशवी घ्यावी की नको? नकोच, कारण पिशवी घेतली की काहीतरी आपल्याला देणारच आहे असं गृहित धरल्यासारखं होतं. किती सहजपणे माझ्यापाशी त्या बोलल्या, जणू मी त्यांचीच मुलगी. तेव्हा असं वाटलं आपल्याही मनात असं काही काही येतच, पण आपला वस्तातपणा ते प्रकट नाही करू देणार आणि म्हणूनच आपण सरलातेने होऊ शकत. त्यांचं म्हणजे आत बाहेर काही नाहीच, आरसपानी व्यक्तिमत्व. अशा आपल्या सरलातेही गुरुवारी आपल्याला सोडून गेल्या आणि शुक्रवारी सकाळी अगदीच अकल्पितपणे आपलं अगदी जवळचं प्रेमातलं माणूस अनपेक्षितपणे येऊन भेटून जावं, तशी पावसाची एक सर येऊन गेली. असं वाटलं की साधक विश्वाला जे दुःख झालं आहे त्यावर फुंकर घालून दिलासा देण्यासाठी आले का निसर्गानेही स्वतःचेच दुःख काही अश्रू ढाळून मोकळं होण्याचा प्रयत्न केला? ठरवणं अवघड आहे. काहीही असलं तरी सरलातेंनी इहलोकीची यात्रा संपवणं याची दाद घेणं निसर्गालाही अपरिहार्य वाटलं असावं. कारण त्यांचं जीवन लोकोत्तर होतं, असामान्य होतं. स्वामी मकरंदनाथ शुक्रवारी सकाळच्या ध्यानानंतर बोलताना म्हणाले, सरलाते जन्मालाच यावे लागतात. एक वेळ स्वामी होणं शक्य आहे पण सरलाते होणं फार अवघड. स्वामी माधवनाथ नेहमी म्हणत की संसार करत असतानाच परमार्थ करणं अगदी शक्य आहे. प्रभू रामचंद्र, गोपाल कृष्ण, याज्ञवल्क यांची नावं उदाहरणादाखल स्वामीजी सांगत असत. आपलं भाग्य असं की संसार करत असतानाच, जागा लहान असताना, मुलांची शिक्षण वगैरे करत असताना परमार्थ करता येतो, तो पूर्णत्वाला नेता येतो हे आपल्याला प्रत्यक्ष पाहता आलं. आणि याचं श्रेय स्वामीजी सरलातेनं देत असत. त्यांच्या गुणसंपदेला, निरलसतेला, समर्पिततेला देत असत. ते सर्व जुने दिवस आठवण्यातही फार आनंद मिळतो. एक काळ असा होता की स्वामीजींच्या कृपेने काही काही साधकांना उन्मनावस्था प्राप्त होऊ लागली होती. सरलातेंना वाटे आपल्याला हे कधी प्राप्त होणार? स्वामीजींपाशी त्यांनी हट्ट धरला की आपण हे मला कधी देणार? स्वामीजी म्हणाले, तुझ्यापाशी माझ्याविषयी पतिभाव आहे. जेव्हा गुरुभाव अधिक दृढ होईल तेव्हा हे मिळू शकेल. आणि सरलातेंनी तो गुरुभाव अधिकाधिक दृढ करण्याचा मनापासून प्रयत्न केला आणि एक दिवस ब्युटी क्लॉथ स्टोअर्स या आपल्या दुकानात ध्यानाला बसल्या असताना त्या ट्रान्समध्ये गेल्या. त्यांना उठताच येईना अशा सखोल ध्यानात त्या स्थित झाल्या. म्हणजे सांसारिक सर्व गोष्टींची काटेकोरपणे पूर्तता करीत असतानाच त्यांच्या पक्षी आध्यात्मिक साधनेलाही अनन्यसाधारण महत्व होते आणि त्यासाठीच त्या स्वामीजींना अत्यंत प्रिय होत्या. समर्पिता हा त्यांच्यावरील जो छोटेखानी ग्रंथ प्रसिद्ध झाला त्याचा प्रकाशन समारंभ अत्यंत दिमागदार पद्धतीने झाला होता. सरलातेंच्या नानाविध गुणांविषयी साधक भरभरून बोलले होते. शेवटी स्वामीजी बोलले, तेव्हा ते म्हणाले होते, हे सर्व गुण सरलातेंपाशी आहेतच, पण मला ती प्रिय आहे कारण न चुकता ती ध्यानाला बसते. ऐकायला आश्चर्य वाटेल, पण ज्या दिवशी स्वामीजींनी देह ठेवला त्या दिवशी देखील संध्याकाळच्या त्या कातरवेळी सरलातेंनी देवापाशी दिवा लावला आणि त्या ध्यानाला बसल्या. स्वामीजींनी जन्मभर साधकांना ध्यानाची गोडी लावण्याचे, त्यासाठी तनमन धनाने झटण्याचे जे असीधारा व्रत अंगीकारले, त्याचा जणू कळस त्या दिवशी गाठला गेला. जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण हे वचन जसं श्री महाराज सांगून गेले, तसं जिथे जिथे ध्यानाची उपासना आहे तिथे स्वामीजी आहेतच. पूजनीय सरलातेंनी ही उपासना अबाधितपणे सांभाळल्यामुळे स्वामीजी त्यांच्यापाशी सदैव होते. अखंड सौभाग्यवती नाना गुणसंपन्ना अशाच त्या खरोखरच होत्या. आम्हा सर्व साधक भगिनींपुढे दीपस्तंभाप्रमाणे त्यांचे आदर्श पवित्र जीवन आहे. त्याचा मागोवा घेत त्यातील थोडे तरी सद्गुण स्वाधीन करण्याचा आम्ही सर्व भगिनी मनापासून प्रयत्न करू. त्यासाठी स्वामीजींनी सरलातेंनी आम्हाला शुभाशीर्वाद द्यावेत अशी त्यांच्या पवित्र चरणी प्रार्थना करते. हरिओम.
सरलाताईंनी पाद्यपूजेला जाताना भरझरी साडी नेसावी असा स्वामीजींचा आग्रह असायचा. असंच एकदा एक पाद्यपूजा उरकून दोघ घरी आले. त्यावेळी सरलाताईंच्या मातोश्री आजारी होत्या. घरी आल्या आल्या सरलाताई आजींच्या पलंगापाशी गेल्या आणि शुश्रूषा करू लागल्या. जवळच उभ्या असलेल्या एक भगिनी म्हणाल्या, स्वामीजी सरलातेई एवढी चांगली साडी नेसून हे काम करत आहेत, त्यांना साडी बदलायला सुद्धा वेळ नाही. हे ऐकून स्वामीजी म्हणाले, म्हणून तर त्या पाद्यपूजा घेण्यास योग्य आहेत. सरलातेंची इतकी धावपळ असायची आणि वेळेत बाहेर पडता यावं म्हणून कपाटात त्या दोन तीन साड्यांच्या निऱ्या करून ठेवायच्या, जेणेकरून स्वामीजींनी चला असं म्हटलं की 5 मिनिटात तयार होता येईल. स्वामीजींच्या आवडीप्रमाणे सगळं करायचं हाच त्यांचा भाव. एकदा एका साधिकाने पाहिलं की मिक्सर असूनही सरलाताई पाट्यावर चटणी वाटत होत्या. विचारल्यावर म्हणाल्या, स्वामींना पाट्यावर वाटलेली चटणी आवडते. स्वामींसाठी करणं तसंच मुलांसाठीही भिजवलेले गहू पाट्यावर वाटून त्याचं सत्व त्या तयार करत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी अशी सात्विक मुलं हे स्वामी सरलाताईंचं अजून एक वैशिष्ट्य. सामान्यपणे एखादा दुर्धर आजार एखाद्याच्या आयुष्यात येतो, पण कॅन्सर, हृदयरोग, पॅरालिसिस किती ते आजार, आणि त्यालाही हसतमुखानं सामोऱ्या जाणाऱ्या सरलाताई धन्य. आणि तितक्याच हसतमुखाने प्रेमाने न कंटाळता त्यांची सेवा स्वामीजींचं घराचं मंदिर पण कायम ठेवून करणारी त्यांची मुलं धन्य. आदरणीय सुधाताई, सुरेखाताई, प्रतिभाताई आणि बापूसाहेब, त्यापैकी बापूसाहेब आज मातोश्रींविषयीचे भाव प्रकट करणार आहेत. कृपया सर्वांनी आपले मोबाईल फोन स्विच ऑफ किंवा सायलेंट मोडवर ठेवावेत.
नंतर वाचून दाखव. ओम सद्गुरुनाथाय नमः. आपल्या सर्वांच्या प्राणप्रिय मातोश्री सरलाताई या 2 दिवसापूर्वी आपल्यामध्ये देहाने आपल्यामधून निघून गेल्या. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये त्यांना काय स्थान आहे हे आता आपण ऐकलं. दरवर्षी तुमचा वाढदिवस मंडळातर्फे डिसेंबर महिन्यामध्ये साजरा करत आलो होतो आपण. गेली सुमारे 25 वर्ष हा उपक्रम चालू आहे. कदाचित जास्तही झाली असतील 25 वर्षापेक्षा. प्रत्येक अशा वाढदिवसाच्या वेळी वेगवेगळ्या साधकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचे काय भाव आहेत, त्यांचे अनुभव काय आहेत, त्यांच्याबद्दल कुठल्या प्रसंगी त्यांना काय काय, त्यांच्याकडनं कसं प्रेम मिळालं, त्यांच्या मायाची शाल, त्यांच्या मायाचं पांघरून त्यांनी कसं त्यांच्या अंगावर अलगद घातलं, हे सर्व आपण दरवर्षी ऐकत आलो. एवढ्या असंख्य मंडळींच्या हृदयामध्ये स्थान मिळवणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. मगाशीच सांगण्यात आलं तसं सगळं संसार करत आपल्याला वैयक्तिक होणारा कामाचा व्याप सांभाळत पण कुठेही आपली उद्विग्नता, खिन्नता किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना झालाय असं कधीही न वाटणं हे एक फार मोठं दैवी हे होतं, सामर्थ्य त्यांच्यामध्ये. मला आपल्या सर्वांना जे प्रेम अनुभवलं त्याच्या बाबतीत असं वाटतं की त्यांच्या मध्ये एक प्रेमाचा झरा होता. तुम्ही जसं हिमालयामध्ये एखादा निसर्गरम्य ठिकाणी आणि शांत ठिकाणी एखादा झरा वाहत असतो, स्वच्छ पाण्याचा झरा, तो कसा वाहत असतो बरं, हळूहळू वाहत असतो, पुढे जाताना कधी मध्ये दगड आले तर दगडाला वळसा घालून त्याच्या वरनं जाऊन, मध्ये खड्डा आला तर त्याच्यात बुजवून तो खड्डा त्या पाण्याने भरून तो पुढे जात असतो. आजूबाजूला जर काही झाडं असली तर त्यांना सिंचन करून त्याचे फळं फुलं तयार करत असतो. पण त्याला काही कळत नसतं आपण एवढं सगळं करतोय म्हणून. तो शांतपणे वाहत असतो. तसं सरला त्यांचं जीवन, त्यातलं असलेलं प्रेम हे असं शांतपणे वाहत आपल्या सर्वांना कवेमध्ये घेऊन ते वाहत होत इतके वर्ष. मगाशी मला वाटतं आपणच बोलण्यात उल्लेख केला की स्वामीजींच्या मते असं होतं की एक वेळ माधवनाथ आपण होऊ शकू पण सरला ते होणं कठीण आहे. त्याचं कारण आहे हे असं का म्हणाले तर मला जे वाटतं ते कारण सांगतो. स्वामी हे प्रयत्नपूर्वक झाले, त्यांनी साधना प्रयत्नपूर्वक केली, जिद्दीने केली, ती सिद्ध नेली, गुरुकृपेने ती पूर्णत्वाला गेली. सरला त्यांचं हे सगळं उपजत आहे. त्या जन्माला आल्या त्या तेव्हापासून अशात आहेत. मैत्रणाला सांगा 19-20-21 वर्षापर्यंत ज्या लाडामध्ये श्रीमंतीमध्ये वाढल्या, घरची श्रीमंती म्हणण्यापेक्षा एक साधं उदाहरण सांगतो. त्यांच्याकडे त्यावेळेला 1935-36 साली सुद्धा मोठी शेवरुलेट गाडी होती जी गॅलनभर पेट्रोल भरलं तर 10 मैल जायची जयंती. पण अशा श्रीमंतीत वाढून सुद्धा त्यानंतर लग्न झाल्याबद्दल एकदा त्यांनी जे स्वामींना वरलं त्यानंतर त्या सगळ्या श्रीमंतीचा कुठलाही लेप त्यांच्यामध्ये नव्हता. दुसऱ्या क्षणी 10x10 खोलीमध्ये त्या संसार करू लागल्या त्यांच्याबरोबर. ही किती डिटॅचमेंट होती या सगळ्या बाकीच्या वैभवापासून हे आपल्या लक्षात येईल. हे अतिशय अवघड आहे. म्हणजे एखाद्या सर्वसामान्य कोणालाही व्यक्तीला किंवा मी म्हणतो प्रगत साधकाला सुद्धा मुलगी करावी ती गरिबाची असं म्हणतात आणि श्रीमंताच्या घरची मुलगी असेल तर ती गरिबाच्या घरात आल्यावरती तिला तिच्या ज्या सवयी असतात त्या किती नडतात हे ते आल्यानंतरच कळतं त्यांना. तर असा त्यांचा जो उपजत होती त्यांना जी ही प्रवृत्ती ती पुढे त्याला खतपाणी इथे मिळालं. पुष्कळ स्वामींच्या हातात गेल्यानंतर जन्मापासून ज्यांचे हात पाय चंदनाचे असे आहेत त्यांना पुढे काय त्यांना काही सांगायला वेगळं काही करायला लागलं नाही स्वामींना फार. एक समाधान त्यांच्यामध्ये लहानपणापासून होता आणि त्या समाधानापोटी त्यांना बाकी कशाचीही गरज नव्हती. म्हणजे स्वामींच्याकडे राहायला आल्यानंतर बाहेरच्या गोष्टी ज्या काही नव्हत्या त्याच्याबद्दल त्यांना कुठलीही खंत नव्हती, कारण आतमध्ये त्या समाधानी होत्या पूर्ण. त्यांनी आयुष्यात दोनच गोष्टी मागितल्यात स्वामींच्याकडे, मला आठवतं त्याप्रमाणे, म्हणजे माझ्या आठवणीत आता अर्थात नंतरच्या आहेत थोड्याशा, पण मला जे कळलं त्या स्वामींच्याकडनं ते सुद्धा, की लग्न झाल्यापासून त्यांनी कधीही कुठलीही गोष्ट त्यांच्याकडे मागितली नाही की मला साडी पाहिजे, साधी लग्नाच्या वाढदिवसाला साडी घेऊन द्या किंवा अमकं काही करा, मला घरात हे हवंय, हे सुद्धा त्यांनी कधी मागितलं नाही. इतक्या वर्षात फक्त दोन गोष्टी त्यांच्याकडे मागितल्या. पहिली गोष्ट, दोन गोष्टी आता हट्ट धरला असं म्हणत मी, पहिली गोष्ट त्यांनी त्यांच्या माहेरी मागितली होती, ती म्हणजे मला लग्न करायचंय ते यांच्याशीच करायचंय असं. ही गोष्ट हट्टानी मागून घेतली. त्यावेळी त्यांच्या स्टेटस प्रमाणे त्यांनी आणखीन एक दोन मुलं मुंबईची बघितली होती, एक वकील होते एक दुसरे कुणी होते, पण त्यांनी हट्ट धरला की नाही मला यांच्याशीच लग्न करायचं, हा त्यांचा पहिला हट्ट होता. दुसरं आणखीन एक स्वामींच्याकडे मागितलं ते मगाशी सांगण्यात आलं ते, की मला तुम्ही स्वानंदामृत कधी पाजणार. आणि तोही हट्ट त्यांनी स्वामींनी पुरवला पुढे. पण या दोन हट्ट सोडले तर त्यांनी कुठलीही गोष्ट कधीही मागितली नाही, त्या तृप्त होते कायम. फक्त द्यायचं त्यांना माहित होतं, काहीशी कोणाकडनं मागायचं ही त्यांची कधी भावनाच नव्हती. त्यांचा प्रवाह, जीवन प्रवाह हा बाकीच्या, म्हणजे आपण लौकिक अर्थाने बघायला गेलं तर आपल्यासारखाच होता. फरक एवढा होता की ते आतून पूर्णपणे त्या सगळ्या सांसारिक गोष्टीपासून अलिप्त होते. मला थोडस आपल्याला त्यांच्या शेवटच्या काही आधारपणाबद्दल सांगावं असं वाटतं इथे, कारण बऱ्याच मंडळींना ते माहीत नसावं. अंथरुणावर पडलेल्या तरलाताईंना बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहे, त्यांना पुढे पुढे थोडा श्वसनाचा त्रास होत होता, मधून मधून छातीमध्ये कफ होत होता, पण त्यांना फिजिकली त्रास जरी होत असला त्याचा, तरी मनामध्ये त्या प्रसन्न होत्या. ते कुठल्याही त्रास, मला हा त्रास होतोय चला काहीतरी करा हॉस्पिटलमध्ये घेऊन चला किंवा असं काहीही कधी त्यांनी सांगितलं नाही. या अशा आधारपणामध्ये खूपच मंडळींनी मदत केली, म्हणजे आम्हाला वैयक्तिक मधून म्हणून आणि तरला त्यांच्याकडे. त्यांचं थोडंसं मला नामोल्लेख इथे करावा असं वाटतो का, नाही तर आम्ही त्यांची कृतज्ञता जी, त्यांचे जे काही त्यांनी उपकार केलेत आमच्यावरती ह्याला तशी तोड नाही. त्यांच्या 5-1 वर्षाच्या आजारपणामध्ये 5-6 डॉक्टरनी घरी येऊन पाहिजे तेव्हा पाहिजे त्या वेळेला रात्री अपरात्री सुद्धा त्यांना सेवा दिली, कुठल्याही फारशा मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ललिता नाडकर्णी येत होत्या, त्यानंतर होमिओपॅथीच्या औषध द्यायला डॉक्टर अर्चना महाजन येत होत्या, आणि नंतर नंतरच्या 2-3 वर्षांमध्ये डॉक्टर मृदुला पाटील या आय सर्जन आहेत, या सगळ्याही मंडळी आपल्या केंद्राशी संबंधित आहेत. डॉक्टर माढेकर आहेत, हे तर अगदी यांना बरेच वेळा आम्ही रात्री बेरात्री बोलवलेलं आहे, आणि डॉक्टर स्मिता महाजन आहेत. या अशा सगळ्या डॉक्टर्सनी आम्हाला फारच मोलाची मदत केली आहे. सरला त्यांच्या विषयी त्यांच्या असलेले भाव बघता त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं कर्तव्य आहे. काही वेळाला त्यांना ज्या काही अडचणी आल्या टेक्निकली, त्या डॉक्टर आरती शहाडे या ज्या फिजिशियन आहेत त्यांना त्या विचारत ते त्याच्यावर औषधोपचार स्वामींनी करत असत. तर अशी ही डॉक्टर मंडळी शिवाय इतर काही सेवा करायला, जसं मगाशी म्हणाले आम्ही सेवा केली असं नाही, तसं काही नाही आहे. पुष्कळ साधक मंडळींनी त्याला हातभार लावला. निरंजना कुलकर्णी आहे, उज्ज्वला गुप्ते ज्या तर रोज संध्याकाळी 4 ते 7 पर्यंत जवळजवळ घरीच असायचं, 7:30 पर्यंत. नीला देशमुख आहे, देवश्री पाटणकर आहेत, सुलक्ष्मी फाटक आहे, मंदा देसूरकर आहेत, रंजना आहेत, तसे लता गोखले, लता वझे आहेत, सुलभा सरपोतदार आहेत, आपल्या केंद्रातले खाली असलेले विलास निकुणगे, जयुचा युवक राहुल नवले, अशा कोणाकोणाला आम्ही काय काय कामं सांगितले त्याचा पत्ता नाही. म्हणजे ही देखील कदाचित यादी अपुरीच असेल. मला जी आता भरभर आठवली तेवढी मी लिहिली इथे. आणि असंख्य व्यक्तींनी ज्या कोणी मदत केली त्यांच्याबद्दल मी इथे कृतज्ञता व्यक्त करतो. एक आज सकाळीच स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांचं पत्र माननीय जयंतराव देसाई यांनी आणून दिलं मला, त्याकरता घरी आले होते, ते आपल्याला वाचून दाखवतो. आपल्या मातोश्री श्रीमती सरलाताई या श्री स्वामी चरणी विलीन झाल्याचे वृत्त समजले. आमचे गुरुबंधू ब्रह्मीभूत स्वामी माधवनाथ यांच्या त्या सहधर्मचारिणी, त्यांचे सर्व आयुष्य तपाचरणातच व्यतीत झाले. स्वामी माधवनाथांच्या सान्निध्याने व श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांच्या कृपेने त्यांचे जीवन कृतार्थ झाले. स्वामी माधवनाथांच्या असंख्य अनुग्रहितांचा फार मोठा आधार ज्या होत्या, त्यांची माया सर्वांवर सारखी होती. त्यांचे दर्शन व त्यांचा सहवास आनंददायी सुखद वाटत असे. सन 1967-68 पासून त्या परमपूज्य स्वामींजींच्याकडे येत असत, म्हणजे स्वरूपानंदांच्याकडे, व त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे त्या सर्वांना हव्या हव्याशा वाटत असत. त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व अनेक भक्तांना प्रेरणादायी ठरले आहे. आपल्या सर्व कुटुंबियांचे, स्वामी माधवनाथांचे अनुग्रहित व सर्व भक्तांचे दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांचे आत्म्यास सद्गती लाभो ही स्वामीचरणी प्रार्थना करतो. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत आहे. आपले हे पत्र जयंतरावांनी सकाळीच आणून दिलं, म्हटलं आपल्याला देखील हे वाचून दाखवावं. स्वरूपानंदांच्या स्वरूपानंद सेवा मंडळाकडून हा आशीर्वाद आणि आपल्याला प्राप्त झालेला आहे. मला वाटतं स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचं जे काही कार्य उभं आहे आज, त्यामध्ये सरलाताईंचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्या छत्राखालीच आपण सर्व मंडळी एका विलक्षण प्रेमाच्या धाग्याने गुंफलो गेलो आणि आम्हा सर्व कुटुंबियांचे आपण जो काही आदर राखता त्याबद्दल आपण आमच्या कुटुंबियांवर जे प्रेम करता त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत. आपलं प्रेम असंच आम्हाला पुढे मिळत राहील अशी आपण सर्वांच्या चरणी विनंती आहे. धन्यवाद.
माऊलीच्या ममतेने सगळ्यांसाठी अविरत झटणाऱ्या मातोश्रींची एक आठवण सांगितल्या वाचून राहत नाही. एकदा दुपारी कामानिमित्त स्वामीजींकडे गेले होते. सायकलवरून भर उन्हात गेल्याने घमाघम झाले होते आणि मी जिन्यात थांबले होते. स्वामीजींचा नातू आशुतोष यायचा तेव्हा सरलाताई दार उघडायच्या. त्यावेळी मी आज जाणार होते पण बराच वेळ झाला दार आधी काही उघडलं गेलं नाही. नंतर सरलाताईंनी एकदम अचानक दार उघडलं आणि म्हणाल्या, अगं बेल नाही का वाजवायची? मी म्हटलं की आशुतोष येतो ना, तेव्हा मी आत येणार होते. त्या म्हणल्या की अगं आज आशुतोष येणार नाहीये, बघ किती घामेजली आहेस, आधी तोंड धु, ग्लासभर ताक पी, बघ तुला बरं वाटेल. माऊलीची ममता यापेक्षा अजून काय असते? आम्हा सगळ्या मुलींना दुसरं माहेरच होतं संसारात पदार्पणापासून. संसारात पदार्पणापासून आईपणापर्यंत सगळ्या सोहळ्यात आधी या उभयतांच्या चरणी लीन होऊन मगच पुढचे सगळे सोहळे पार पडले. विवाहाच्या दिवशी वधूवेशात असे असंच त्यांनी सांगितलं होतं. इतकंच नाही तर सालंकृत पाठवणी केली. खर तर आठवणींचा कल्लोळ संपेल असं वाटतच नाही. आदरणीय बापूसाहेबांनाच अजून एक आठवण छोटीशी सांगायची वाट.
आपण आज इतक्या आठवणी ऐकतो आहोत आणि ऐकलेल्या आहेत, पण सरला त्यांचं कसं प्रेम माऊलींच्या वरती होत याची एक आठवण म्हणून तुम्हाला सांगतो. आपल्या घरी ज्ञानेश्वर माऊलींचा जो पुतळा आहे तो आपण आपल्या सर्वांनी त्याचं दर्शन घेतलेलं आहेच. मला वाटतं तितका चांगला पुतळा हा क्वचितच कुठे पाहायला मिळतो. माझ्या दृष्टीने तर तो इतका उत्कृष्ट आहे, त्याच्यामध्ये भाव आहेत आणि ते भाव कसे निर्माण झाले याचं तुम्हाला, मला पहिल्यांदा सुरुवातीला कोडं वाटत होतं पण नंतर लक्षात आलं की सरलाताई रोज त्या पुतळ्याला असं कुरवा जात. त्यांच्या आजारपणात सुद्धा व्हील चेअरवर बसून तिथे जायचं आणि त्यांच्या माऊलींच्या चेहऱ्यावर ना हात फिरवत ते चित्र सिद्धांनी पाहिलं फार क्वचित बघायला मिळत, कारण ते बाकी सगळी मंडळी यायच्या आधी पूजेनंतर किंवा आरतीनंतर हे करत असत. त्या आजारी होत्या आत्ता, जोपर्यंत त्यांचं मेंदूचं काम चालू होत तोपर्यंत आम्ही त्यांना तिथे रोज घेऊन जात असू आणि जवळ नेऊन त्यांचा हात माऊलींच्या चेहऱ्यापर्यंत घेऊन अशा करू लागतं. त्यांचा भाव बघितला तो की मग लक्षात येते की त्या पुतळ्यामध्ये एवढे भाव का आहेत. अक्षरशः मी अजून तरी असा इतका भावपूर्ण पुतळा कुठेही बघितला नाही. माऊलींचे पुतळे अनेक झालेले आहेत, उत्कृष्ट आहेत आपापल्या परीने, परंतु ज्यामध्ये इतके भाव ओतले गेलेले आहेत असा पुतळा अजूनही कुठेही माझ्या पाहण्यात आलेला नाही. आपण सर्वांनी त्या पुतळ्याचं वारंवार दर्शन घ्यावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो.
आज आपल्याकडे स्वामी भक्त जयंतराव देसाई आले आहेत, त्यांना मी विनंती करते की त्यांनी मातोश्रींविषयी त्यांचे भाव प्रकट करावेत. स्वामी परिवाराचं आणि देसाई परिवाराचं स्नेहाचं असं नातं आहे. आता मला आठवतं ते स्वामीजींचं महानिर्माण, त्यावेळी जयंतरावजींचे वडील आदरणीय भाऊराव देसाई आवर्जून उपस्थित होते आणि त्यांनी स्वामीजींप्रती भाव प्रकट केले होते.
श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद नमः. गुरुवारची गोष्ट दुपारची वेळ होती आणि पंकजरावांचा फोन आला. खरोखर तुम्हाला सांगतो की काळजाचा ठोका चुकतो म्हणतात ना, तसा क्षणभर ठोका चुकला. ते पटकन म्हणाले की जयंतराव कळवायला दुःख घेत नाही, मला काय बोलावं हेच समजा. दोन चार मिनिटं गेली मी त्यांचा फोन तसाच धरून ठेवला. मला समजलं होतं पण काय बोलावं हे सुचत नव्हतं. थोडा वेळ गेला आणि मग मी जरा जागेवर आल्यावर मी स्वामीजींना परत फोन केला, कारण मला राहून नाही. पंकजरावना परत फोन करत होतो पण तो लागला नाही म्हटल्यावर तर स्वामीजींनी दुजोरा दिला वृत्ताला. त्या दिवशी काही येऊन येणं शक्य नव्हतं आणि काल शनिवारी आमची संस्थेची मीटिंग पण होती. त्या मीटिंग मध्ये आम्ही हा वृत्तांत सांगल्यावर सगळ्यांनीच एक प्रकारचा सगळ्यांनाच एक विषण्णता म्हणतात ना तशी आली, सगळ्यांनीच आपले भाव प्रकट केले. ते त्या सर्व आमच्या संस्थेच्या सभासदांचे किंवा आमच्या स्वामी भक्तांचे भाव आणि आमच्या देसाई कुटुंबियांचे भाव विदित करण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. मगाशीच पहिल्यांदा आपल्याला सांगितलं ना की सुहास वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण मितमधुभाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण एवं शरविल सज्जन लक्षण अंगवाणता पूर्ण होतो वश परमेश वाहतो जगदंबेच्या. ही स्वामीजींनी दिलेलं वचन हे आम्ही पावसला आपणाला असाल तर सगळीकडे हे वचन स्वामींच उद्धृत केलेलं आहे. अगदी खरोखर हे सगळे साही गुण त्यांच्या ठाई त्यांच्या रोम रोमात भिंजले होते. सरला ताई असं आपण म्हणतो पण मी असं म्हणेन की सालस असं वृत्ती त्यांची होती. सालस हा शब्द जर आपण बघितलात ना तर तो शब्द त्यांना इतका चपलक बसतो की त्या खरोखर सालस नम्र आणि शांत रसाने परिपूर्ण भरलेल्या होत्या. 67-68 वेळी त्या स्वामीजींबरोबर माधवनाथांबरोबर त्या स्वामींच्या दर्शनाला आलेल्या आहेत. त्यावेळी आपल्याला माहितीये की तेव्हा आश्रम किंवा असं नव्हतं, त्यामुळे आमच्या घरातच राहणं होत असे आणि त्यामुळे आम्हाला जवळून त्यांच्याशी वागण्याचा, कारण मी तिथेच राहत होतो तेव्हा आलेलं आहे आणि त्यांचं एकंदर जीवन जे बघितलेलं आहे ते विनम्र वृत्ती, कधीही मोठ्याने बोललेलं मी ऐकलेलंच नाही. आणि जेव्हा जेव्हा मी भेटायला येत असे आणि त्या आजारी असताना एक दोनदा भेटायला आलो होतो, त्यांनी पटकन मला ओळखलं आणि ज्या भावनेने त्या ज्या ध्याने ज्या बघत असत ना आपल्याकडे की एक समाधान होत असे. तर अशा सरलाताई आम्हालाही आदरणीय होत्या. आज तुम्हाला सांगताना मला विशेष आनंद वाटतो की थोडस म्हणजे की हा जो त्यांच्यातले हे जे दैवी गुण हे आज मी आपले बापूसाहेब त्यांच्या घरी, त्यांनी मगाशी हा प्रसंग सांगितला की त्यांच्या घरी आमचे भाव विदित करण्यासाठी गेलो तर त्यांच्या ठाई सुद्धा मला तेच गुण दिसून आले. कसे बघा, मी त्यांच्या घरी काही कोथरूडमधल्या घरी गेलेलो नाही तर ते खाली म्हणजे 3-2 मजले खाली उतरून ते खाली उभे होते आम्हाला घर आणि बाहेर अगदी रस्त्यावर. ते केवढा विनम्रपणा आणि केवढी सालस वृत्ती, त्या घराण्यातच सबंती वृत्ती भरलेली आहे. आणि असं घराणं असलं ना की नेहमीच त्याबद्दल आदरभाव आपले जुणावतात वाढतात. तर नेहमी आमच्याबद्दलचा त्यांच्याबद्दलचा आदरभाव, त्यांच्याबद्दलचं आमचं प्रेम आणि आमच्या या भावना व्यक्त करण्यासाठी एवढाच माझा भाव होता, तेवढाच मी भाव दर्शवण्यासाठी आलो. मला संधी मिळाली. खरोखर आपल्या सर्वांच्या दुःखात आम्हीही सहभागी आहोत. आम्ही म्हणजे सगळ्या आपण म्हणाव की स्वामी स्वरूपानंदजींचा सर्व परिवारही या याच्या समाविष्ट झालेला आहे. समाविष्ट पुढे 2 शब्दच बोलून मी माझं त्यांना विनम्र अभिवादन करतो. एकदा माझे 2 शब्द.
स्वामीजींच्या पश्चातही शांताचे मनोहारी उपयोगा जाणे हा नेम सरलाताईंचा चुकला नाही. कोणालाही स्वामीजींची उणीव त्यांनी भासू दिली नाही. एक भगिनी पुत्र शोकाच्या दुःखातून मातोश्रींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच सावरल्या. अशा पवित्र साध्वीकडे एकच प्रार्थना करावीशी वाटते. माते परम कृपाळू होऊन आम्हाला आनंदी जीवनाचा पातिव्रत्याचा आदर्श जो दाखवलास त्या मार्गावर आम्हीही चाचपडत आहोत. आम्हाला धैर्य दे, आमच्या साऱ्या दुर्गुणांचा त्याग घडू दे, अनंत अपार सच्चिदानंद स्वरूपाचा वेध लागू दे, प्रेम करुणा दया शांती समाधान तुझ्या ठाई अखंड असलेली निर्वैर वृत्ती या सद्गुणांची आमच्या ठाई अंशता का होईना पण वृद्धी होऊ दे, या आंतरिक प्रवासासाठी सामर्थ्य दे. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. पूजनीय स्वामीजींचा पारमार्थिक वारसा चालवणारे नाथ संप्रदायाचे दोन अध्वर्यु म्हणजे पूजनीय स्वामी माधवानंद आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथ. स्वामी सरला त्यांच्या सान्निध्याचा दीर्घकाळ लाभ झालेले त्यांचे सुपुत्र. प्रथम मी पूजनीय स्वामी माधवानंदांना प्रार्थना करते की त्यांनी मातोश्रींच्या चरणी त्यांचे भाव प्रकट करावेत.
अखंड मंडलाकार व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. सरला त्यांच्या बद्दल सगळ्यांच्या मनामध्ये असलेले भाव सारखेच आहेत. पण आताच्या प्रसंगाच्या कदाचित अगदी सुटेबल होईल असं सांगता येत नाही, परंतु मला जे आठवत सरला ते सगळ्यांनाच वेगवेगळ्या प्रसंगामधून आठवत आहेत. तुला थोडं प्रकट करावं असं वाटत. मी पहिल्यांदा त्यांना पाहिलं सरला ते ना, तर स्वामीजी आणि सरला ते एकत्र पूजा करत असत आणि ते एकत्र पूजा करत होते. त्या पूजा संपल्यानंतर स्वामी साधकांच्या कल्याणाच्या संकल्पासहित सरलाताईंच्या हातावरती तीर्थ देत असत आणि त्या प्राशन करत असत. ते पाहिलं तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं की अशा प्रकारे काही पूजा वगैरे करता येते. म्हणजे पती पत्नी एकत्र बसले आहेत, म्हणजे ते सगळं दृश्य मोठं अद्भुत होत. कारण खूप पूजा अगोदर पण मी पाहिलेल्या होत्या आणि त्या कशा पूजा चालायच्या हे मनामध्ये होतं. हे असं एकदम दिव्य स्वरूप समोर आलं. स्वामींच्या बरोबर अनेक प्रसंग सदोदित चाललेले होते. आम्ही अगदी तरुण होतो त्यावेळेला आणि काही फार मोठी आध्यात्मिक समज होती असं नव्हतं. आता सुद्धा असं नाहीये, परंतु एक मी स्वामींच्या समोर बसलो म्हणून मी बोलतो. पण सहजपणा स्वामींचा विलक्षण होता आणि त्यांच्याबद्दल भाव पण प्रचंड निर्माण होत असे कुणाच्याही मनामध्ये. आणि असंच संध्याकाळच्या वेळेला दुकानामध्ये गेलेलो होतो बागेश्वर निवास आणि दुकानाच्या मध्ये थोडस अंतर होतं, परंतु दुकान स्वामी बंद करायच्या वेळेला होतं ब्युटी क्लॉथ स्टोअर. आणि असं म्हणलं की तू फटफटी आणलीस का, फटफटी म्हणायचं ते फटफटी आणलीस का म्हणत. तर फटफटी हो म्हटलं. मग चल म्हणले
चल म्हटल्यानंतर मला खूपच धडकी बसली, कारण की स्वयं माझ्या पाठावर बसून येणार त्या ठिकाणी. आणि आमची ती लॅमरेटा स्कूटर होती त्यावेळेची, तुम्हाला ती कल्पना नसेल कळायची. आमचा एक मित्र म्हणायचा की त्याला लांब रेटा दिल्यानंतर ती चालू होते, पण त्या लॅमरेटा म्हटलं आता हे चालू होते नाही होते कोणाचं काय, पण स्वयं बसले आम्ही खसो होते. एखादा जगातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण बरोबर घेऊन चालत आलो मायामध्ये आणि तिथं पोहोचलो. पोहोचल्यानंतर आतमध्ये गेलं, ज्यावेळेला प्रवचन स्वामींचं नंतर होत, मला मधल्या वेळात काय करतात तर मधल्या वेळामध्ये स्वामींचं स्नान, त्याच्यानंतर त्यांचं भोजन, हे सगळं आतमध्ये आणि बाहेर कशाचाही आवाज नाही, ही एक फार विलक्षण गोष्ट होती. इतक्या शांतपणाने बरोबर आणि स्वामी तयार होऊन बाहेर आले. प्रवचन चालू, काही कुठल्याही प्रकारचं गडबड नाही, गोंधळ नाही, संपूर्ण घर त्या गोष्टीला इतका अनुकूल झालेला होता. असंच एकदा गेलो होतो त्या गावेला, खूप काही वेळेला आठवण आल्यानंतर साधक लोक जायचे स्वामींच्याकडे, आणि तशाच प्रकाराने अनंत प्रसंग पण आहेत. एकदा तर त्यांनी मला सांगितलं होतं की एक असेच साधक आले आणि ते परगाव झाले आणि सरळ सरळ सामान घेऊनच स्वामींच्या इथं आले. तर आता स्वामींचं प्रवचन ऐकायला, स्वामींचं दर्शन घ्यायला आले ठीकच आहे, पण इथं आता काय करणार, पुण्यामध्ये राहणार कुठे वगैरे याच्याबद्दल काही नाही, सरळ स्वामींच्याकडेच आले. तर स्वामी म्हणले केव्हा का आले सांग मला, तर मी काय बोललो नाही, म्हणले सद्गुरु वाचून सापडेना सोया म्हणून सरळ आले. तुम्हाला सांगायचं असं की परमार्थामध्ये जितकं सखोल आणि भारदस्तपणा होता तितकंच बोलण्यामध्ये वागण्यामध्ये अतिशय सहजपणा होता, आणि ते सगळं सरलातेंच्या अत्यंतिक अनुकूलतेमुळे ते सहज शक्य होत होत. असेच उर्मी मला आली आणि कमी गेलो स्वामींच्याकडे आणि त्यानंतर त्या दिवशी म्हणले आज प्रवचन नाहीये. तर मला काही माहिती नव्हतं म्हणजे प्रवचन आज नसतं म्हणून, पण म्हणले बस म्हणून. म्हटलं काय, तर आज म्हणले माझा वाढदिवस आहे. खूप पूर्वीची गोष्ट आहे ही, 1974 सालची वगैरे, कोणी पण नव्हतं, सर्वांनी स्वामी दोघच होते आणि का माझा वाढदिवस आहे म्हणले. आणि का त्याच्यानंतर मग त्यांनी एका वाटीमध्ये गुलाबजाम आणले, हातात दिले, हातात दिल्यानंतर मी गुलाबी घेतले आणि असं कौतुकाने म्हणले सरलाताईंनी केले. म्हणजे असं काय तो जो कौतुक होत त्यांचं सरलाताईंच्या बद्दल, ते विलक्षण डोळ्यातनं प्रगट होत. स्वामीनं आणि सरलाताईंना आम्ही एक दिवस आणायला जायचं होतं आणि 9 बरोबर ये म्हणून सांगितलं होतं. मी बरोबर 9:02 कमी असताना तिथं गेलो, कारण की म्हटलं आज आपण भक्तशीरपणा दाखवून दिलं पाहिजे. आणि बरोबर 9 बेल दाबल्यानंतर जे दार उघडलं गेलं तेव्हा मी इतकं आश्चर्यचकित झालो की स्वामी पायात चपला घालून तयार होते आणि त्याच्या पाठोपाठ सर्वे हातात पिशवी घेऊन तयार होते, हे फार अवघड गोष्ट. म्हणजे आपोआप म्हणजे त्या काउंटरवर असायचं, आम्ही दुकानामध्ये बसलेलो असायचा त्यावेळेला, पण अगदी साधं बोलणं असायचं. असं आम्ही आध्यात्मिक लोक आतमध्ये बसलेले असायचे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटायचं त्यांना विशेष काही दिसत नाही अध्यात्माचं. पण त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू स्वामींचा प्रभाव कसा होता, असा स्वच्छ प्रभाव पडायचा स्वामींचा, पण त्यांचं कळायचं पण स्वामींचा आपल्यावर प्रभाव पडतोय असं कळत स्वामींचा प्रभाव पडायचा, पण सरलातेंचा प्रभाव न कळत पडायचा. आणि जसं की सूर्याचा प्रकाश असतो आणि चंद्राचा पण प्रकाश असतो, तसंच सरलाताई आणि स्वामी यांचं एकूण नातं तसं होतं. त्याच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ते दोघांच्या बाबतीमधली ही इनसेपरेबल एंटिटीज आहेत हे अमृतानुभवामध्ये व्यक्त करताना असं म्हणले, जया एका सत्तेचे बैसणे, दोघा एका प्रकाशाचे लेणे, जे अनादी एकपणे नांदती दोघे, दो दांडी एक धृती, दो फुली एक, दोन दांडे आणि त्याचा आवाज एकच येतो, दो दांडी एक श्रुती, दो फुली एक धृती, दोहो देवी दीप्ती एक जैसे, दो ओठी एक गोष्टी, दो डोळा एक दृष्टी तेवी दोही जी सृष्टी एकची जे त्यांनी सृष्टी दोघांनी मिळून एकच सृष्टी केली प्रकृती आणि पुरुष यांनी कुठली सृष्टी केली साधक सृष्टी निर्माण केली दोघांनी आणि ते दाऊनी दोन्ही पण एकरसाचे आरोगण करीत असे मेहून अनादी जे अनादी मेहून जणू काय आम्हाला पण भाग्याने पाहायला मिळालं असं मला वाटतं व्यक्त स्वरूपामध्ये भावसंबंध असा होता की जे आणि प्रत्यक्षता स्वामीची सत्ता वीण असो निर्णय पतिव्रता जिये वीण सर्व करता काही नाचो अशा रीतीने दोघांचा परस्पर संबंध दोघांचं प्रेम असं प्रगट शब्दांनी कुठं नव्हतं पण जसं उद्बत्तीचा सुगंध वातावरणामध्ये भरून राहतो तो दिसला नाही तरी देखील तो जाणवतो तशा प्रकारचं त्यांचं परस्पर प्रेम असं जाणवत आणि ते जे प्रेम होतं रंगीली इंद्रिय विषय तांबूल वरी तुळशी दळ समर्पिले असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे तर ते प्रेम जे आहे त्या प्रेमाला पावित्र्य सांग होतं ते पावित्र्य ज्ञानाचं होतं ते ज्ञान अध्यात्माचं होतं आणि अशा प्रकाराने पती पत्नींच्या मध्ये असलेला जो संबंध आहे तो शारीरिक पातळीवर मानसिक पातळीवर फारसं फार बौद्धिक पातळीवर त्याच्या पलीकडे जाऊन आत्मिक पातळीवरचा हा जो संबंध आहे त्याच्यामध्ये असलेलं प्रेम हे त्याच्यामधली एक मध्यवर्ती गोष्ट होती केवळ प्रेमसंबंध ते नव्हते आध्यात्मिक अवस्थेच्या माध्यमातले प्रेमसंबंध होते आणि ती गोष्ट आम्हाला फार पाहण्यासारखी आहे एक अद्भुत प्रेमाची आणि त्या प्रेमाची सहजता कशी होती याचं एक मोठं अद्भुत उदाहरण आम्ही सगळेजण पाहत होतो अनुभवत होतो सुनीताई दुबळे यांनी जे चरित्र सरला त्यांचं लिहिलेलं आहे त्याचं नाव अगदी समर्पक समर्पिता हे नाव त्यांनी ठेवलेलं आहे आणि समर्पण कसं असतं याचं एक प्रतीक होत मी तुम्हाला सांगतो की समर्पण जसं की कृष्ण आणि अर्जुन अर्जुनाच्या आणि कृष्णाच्या मधला जो संबंध होता त्याच्यामध्ये एक प्रसंग असा आहे की ज्यावेळेला युद्धाला कर्ण समोर उभा राहिला अर्जुनाच्या आणि त्यावेळेला कर्णाने अर्जुनाला असं म्हटलं हे तुझ्यामध्ये सामर्थ्य काय तुमचं सगळं सामर्थ्य ते कृष्णामुळेच आता या कर्णाला अर्जुनाने किमान 17 वेळा हरवलेलं होतं कृष्ण नसताना पण तिथं समोर उभारल्यानंतर तुमचं सामर्थ्य काय सगळं सामर्थ्य कृष्णामुळे आहे असं म्हटल्यानंतर अर्जुन लगेच म्हणतो खरंच आहे ही फार अवघड गोष्ट आहे तर दाखवतो तुला वगैरे असं काही म्हणलं नाही पण ही गोष्ट किती अवघड आहे की क सामर्थ्य असून तुमचं सगळं सामर्थ्य कृष्णामुळे म्हटल्यानंतर ते तसं तसं त्यांनी लगेच हो खरंच आहे असं म्हणलं म्हणून तर तू कृष्णाला शरण आहे असं ते म्हणलं आता एक याच्यावर मला एक प्रसंग हा प्रसंग मला एका विशिष्ट प्रसंगामध्ये आठवला होता असंच आम्ही माया अपार्टमेंटमध्ये बसलेलो होतो सरला त्यांचा वाढदिवस होता त्याच्यानंतर अगोदर काही लोकांनी पहिलं आपलं भाव व्यक्त केलेले होते सरला त्यांच्या गुणांच्या बद्दल बोललं गेलेलं होतं त्याच्यानंतर सगळ्या शेवटी सरला त्यांच्या नणन म्हणजे स्वामींच्या भगिनी आल्या आणि त्या स्वामींच्या भगिनी आल्यानंतर त्या म्हणल्या की खरंच सरला त्यांचे गुण म्हणजे आणि सगळ्या गोष्टी 100% आहेत सगळ्या गोष्टी आणि 100% म्हणजे अगदी एकावर 2-0 आणि पण म्हणल्या की ते 2-0 जरी असले तरी आमच्या दादाचा 1 माग आहे म्हणून त्यांना अर्थ आहे आता काय झालं की हे ऐकल्यानंतर ही नणन बोलती आहे असं मला कुठेतरी वाटलं आणि लगेच पुणेकर लोकांच्या पद्धतीप्रमाणे भाऊजाई काय वाटतं तिला याच्यासाठी म्हणून तरला त्यांच्या चेहऱ्याकडे ज्यावेळेला माझी दृष्टी गेली त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित किंचितही कमी झालेलं नव्हतं आणि जो कौतुकाचा भाव अगोदर होता तोच कौतुकाचा भाव तसा तसा होता काहीही बदल झालेला नव्हता आणि जसं तो अर्जुन म्हणला की हे खरंच आहे तसंच त्यांच्या चेहऱ्यावरती पण तोच भाव होता हे खरंच आहे म्हणून मला असं वाटलं की तो अर्जुन इथं बसलाय सरला त्यांच्या इथे आणि यत्र योगेश्वर कृष्ण इथं बसलाय यत्र पार्थ धनुर्धरा इथं बसलाय अशा प्रकारे खरोखरीच ही गोष्ट फार विशेष होती पाहे पा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पतीही होऊन काय न वर्णिजे पतिव्रता असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे अनेक वेळेला या ओवीचा संदर्भ आणि सरला त्यांच्या बाबतीमध्ये दिला जात असे आणि केव्हाही पाहे पा अनुरागे भजे असं म्हटलं की सगळेजण सरला त्यांच्याकडे बघायचे म्हणजे स्वामी पण बघायचे बाकी सगळेजण सरला त्यांच्याकडे बघायचे म्हणजे आम्ही पुरुष वर्ग तर बघायचो परंतु भगिनी वर्ग सुद्धा सरला त्यांच्याकडेच बघायचा म्हणजे सगळं अनुरागे भजेच सगळं होलसोल कॉन्ट्रॅक्ट त्यांना त्यांच्याकडे दिल्यासारखं असं होतं. असं नेहमी आम्ही आमच्या बायकांना म्हणायचो म्हणजे आता त्या तरुण वयामध्ये की तुम्ही सरलाताईंसारख्या व्हा. तेव्हा त्या नेहमी असं म्हणायचे की तुम्ही पहिल्यांदा स्वामींसारखे व्हा. मग त्याच्यानंतर मग ही गोष्ट कधी शक्यच नव्हती. त्यामुळे पतिव्रता ही गोष्ट ज्या वेळेला एक्सप्लेन करायची ती इतकी डिफिकल्ट गोष्ट आहे अलीकडच्या काळामध्ये एक्सप्लेन करायला. तर पतिव्रता म्हणजे पतीच्या मनातला भाव जसा त्या नावाड्याने रामाला पलीकडं नेल्यानंतर त्या नावाड्याला देण्याच्यासाठी स्वतःला काहीही नाही आहे त्यामुळे राम खालीमान घालून ते नावाड्याच्या पायाकडे बघत आहेत कारण की स्वतःला त्याकडे देण्यासारखं काही नाही. पण सीतेच्या अंगावरती अलंकार आहेत आणि रामाने काही बोलायची गरज पडली नाही. सीतेने आजातली अंगठी काढून पुढे गेली. हे जे पतीच्या मनामध्ये आलेलं आहे ते ओळखणं आणि ते ओळखून त्याप्रमाणे कृतीमध्ये येणं या दोन्ही गोष्टी सरला त्यांच्या पाशी बघायला मिळत असत. कारण की ही गोष्ट दिवसेंदिवस फार अवघड होत चालली कलियुगामध्ये. हे फारच अतिशय अवघड गोष्ट आहे. म्हणजे अलीकडे मी वाचलं की दोन मित्र होते आणि त्या दोन मित्रांचा एक डॉक्टर होता आणि दुसऱ्याची बायको खूप खास्त त्रासदायक होती. तर त्यामुळे तो म्हणला की मी आता एक प्रयत्न करतो तर तू आजारी पडला. आजारी पडल्यानंतर त्याला चेकिंगला आणलं त्या डॉक्टरच्याकडे नेलं आणि डॉक्टरने ते चेकिंग करून तो असा गंभीर स्वरामध्ये बायकोला आतमध्ये बोलवलं त्याला बाहेर ठेवून. तो म्हणला की हा अतिशय गंभीर आजार झालाय तीनच महिने आहे त्याचे. त्यामुळे पण म्हणले की तू जर का त्याच्याशी जर का त्याला जास्ती हुरुपील अशा प्रकारचे वागलेस त्याच्यानंतर त्याला तू म्हणलीस की मी तुझा कुठे इन्सल्ट करणार नाही त्याच्यानंतर मी तुला ट्रबल देणार नाही असं सगळं म्हटलेस तर कदाचित त्याच्या मनाला हुरूप येईल आणि त्याच्यानंतर मग कुणी सांगावं 10 वर्ष सुद्धा त्याला आयुष्य मिळेल. मग हे सगळं ऐकल्यानंतर ती बाहेर येते डोळ्यामधलं पाणी आणि ती म्हणते जॉन यू हॅव ओनली 3 मंथ्स. म्हणजे जॉनची जान गेली तरी ही वागणं बदलणार नाही कारण कलियुग अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तसा हे जे म्हटलं जातं त्याच्यामधल्या ज्या द्रौपदी सोडून बाकी चारही पतिव्रता ज्या आहेत त्या त्रेता युगातल्या आहेत. फक्त द्रौपदी एकच द्वापार युगातल्या कलियुगातली नाहीत. अहिल्या द्रौपदी सीता मला असं वाटलं अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी यथा तथैव एकम कलियुगे सरला माता विशेषता असं म्हटलं पाहिजे. एक प्रसंग मागे सांगितलेला आहे पण तीच गोष्ट की त्यांच्या परस्पर संबंधांचा आहे त्याची गोडी अद्भुत आहे. स्वामीजी बोलत असत सरलाताई त्या ठिकाणी बसल्या ऐकत असत सगळेजण तो माहोल किंवा तो जो भाग आहे त्यांनी अनुभवला असेल त्यांनी अनुभवला बाकी त्याच्याबद्दल वर्णन करता येणं शक्य नाही. आणि बोलता बोलता स्वामी परिग्रह या विषयावरती आले. संग्रह किती संग्रह करायचा किती संग्रह करायचा वगैरे असं ते म्हणता म्हणजे स्वयंपाक करावले 200 भांडी काय करायचे. आणि एकदम सरला त्यांच्याकडे बघितलं सरला ते गप्प बसल्या आणि लोक साधक वर्ग थोडासा किंचित असला सरला ते गप्प बसल्या वगैरे लगेचच थोड्या वेळामध्ये ते संपल्यानंतर मग एकदम ते सरला ते अगोदर जायच्या आणि अगोदर जायच्या आणि जाताना त्यांना ऐकू जाईल असं स्वामी मला म्हणले इथं सगळं ठीक आहे पण आता घरी गेल्यावर माझी खैर नाही म्हणले. आणि घरी गेल्यानंतर माझी खैर नाही म्हणल्यावर तिथं त्या थांबल्या वळल्या आणि म्हणल्या 200 भांडी घरी आल्यानंतर भांडी मोजून बघा आणि जेवढी कमी भरतील तेवढे आणून द्यायला लागतील. हा जो काही परस्पर संबंध म्हणजे असं वाटायचं की आपण स्वर्गातच आहोत की अशा प्रकारचा पावर संबंध अगदी छोटस जरी का अशा प्रकारचं असलं परस्परांच्या याच्यामधलं तरी ते अगदी आनंदच असायचं. विठ्ठल रघुमाईच्या भांडणी कोण करी बुजावणी असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय गरजच वाटत नाही ते हवावं किंचित असं वाटायचं. सरळ साध्या होत्या सरळ होत्या पण त्या भोळसट नव्हत्या बाबड्या नव्हत्या. फारशा गोष्टी मी त्यांच्या तशा पाहिलेल्या नाही पण काही गोष्टी बघितलेल्या आहेत की त्यांना नीट समजत होतं सगळं. एक भगिनी साधक लोकांच्या डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद द्यायचे असं कोणीतरी सांगत होते. मी त्यावेळेला तिथं होतो. त्यावेळेला साधक लोकांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात असं सांगितलं. तर सगळं ते म्हणल्या अगं त्या अजून अनुग्रह देत नाही हे काय कमी आहे एवढं बोलल्या बाकी काही बोलल्या नाही. ते थोडक्यात म्हणजे त्यांना त्या गोष्टी सगळ्या समजत होत्या. एकंदर आध्यात्मिक अधिकाराच्या बाबतीमध्ये कसं वागलं पाहिजे हे सगळं समजत होतं. परंतु त्या सगळ्या गोष्टी शब्दांनी कधी फारसे व्यक्त करत नव्हत्या. कारण की इतर इतक्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सोडून या गोष्टींच्या मध्ये तोंड कशाला घाला हा त्याच्या पाठीमागचा भाव होता. तर सहज मैत्री सगळ्या साधकांशी असायची. आता माझी पत्नी आशा तिचे केस खूप लांब होते आणि त्या सरलातेंच्याकडे ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला सरलाताई हातामध्ये वेणे घेऊन म्हणजे आता ही गोष्ट काही एक्सपेक्टेड नाही पण हातामध्ये वेणे घेऊन नाहिल्यानंतर केस कसे वाळवत असतील असं मोठे कौतुकाने बोलत असतो. आमच्यासारख्या लोकांना काही कौतुक नाही. मी असं न केस वगैरे हाफ डेड गोष्टी असं म्हणायचं पण ह्या सगळ्या गोष्टींना सरलातेंचं असं आपल्या मुलीवरचं प्रेम असं तशा प्रकारचं प्रेम सगळ्या मुलींवर म्हणजे आमच्या पत्नीवर असं नव्हे आणि कधीतरी काही करून नेलं त्याच्यानंतर त्या सरलाताई मोठ्या कौतुकाने सरला स्वामींना देत असत. कधी कधी त्यांच्या तिथे पराठे वगैरे अशा त्यांनी केले पण असं सरलातेचं नाही की मलाच एवढं चांगलं करता येतं तर तू इथे काय करणार असं काही नाहीये. त्याचं कसं होतं की पोरी करतायत बापासाठी तर आईच्या डोळ्यामध्ये जे कौतुक असतं ते सरलातेंच्या डोळ्यामध्ये असायचं. कितीतरी स्वामी स्वरूपानंदांनी सर्टिफिकेट दिलं याच्या पलीकडे अजून प्रवास बनला त्याप्रमाणे अजून मोठं सर्टिफिकेट काही नको. खरोखरीच की निर्वैर वृत्ती म्हणजे योगींनी त्यांच्या ध्यानच म्हणजे त्यांना अनुग्रह स्वामींचा व्हायचा होता त्यावेळेला त्यांच्या ध्यानासंबंधी त्यांच्या पारायणाच्या संबंधी या सर्व गोष्टींच्या संबंधी सरलाताई ते कसे ध्यानाला बसते वगैरे सांगायच्या कौतुकाने तेव्हा स्वामी म्हणले याला म्हणतात निर्वैर वृत्ती. निर्वैर वृत्ती याच गोष्टी होत्या परंतु एक स्मित त्यांच्या चेहऱ्यावरती सतत होत. स्मित चेहऱ्यावरती तसं होतं स्वामी चिन्मयानंदांनी असं म्हटलेलं आहे की स्वतःच कधीही न मावळणारं अपराजित स्मित एवढं एकच शस्त्र घेऊन श्रीकृष्ण रणांगणावरती उतरला तशाच प्रकारे ठरला. या जीवनाच्या रणांगणावरती रणांगण झालंच नाही ते नंदनवन झालं. त्याचं कारण की त्यांचं स्मित बेलसरे महाराजांच्याकडे गेलं होतं बाबा बेलसरे त्यावेळेला म्हणले की सांग ना स्वामी सरला त्यांच्याकडे कशासाठी जायचं. स्वामींना त्यावेळेला पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता तर कसे बसे पण सगळं नीटपणाने हसतमुखपणाने सगळं चाललेलं तर होतं. स्वामी काय बोललं नाही कशासाठी जायचं. ते म्हणले की अशा प्रकारची शारीरिक अवस्थेमध्ये स्वामींचं अध्यात्म कोमेजलं नाही आणि सगळा त्यांच्या मुखावरचं स्मित कोमेजलं नाही ते पाहायला जायचं म्हणले बाबा बेलसर. ही गोष्ट तर खरोखरीच आहे की सहनम सर्व दुःखानं अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. ते प्रत्यक्षत ज्यावेळेला सरलातेंना अलीकडच्या काळामध्ये प्रतिभा सांगत असे की सरलातेंचं अंग दुखत अंग दुखत आणि का अंग दुखतंय म्हटल्यानंतर त्या सांगायच्या की अगं दुखतंय वगैरे आणि ते सांगत असताना कुठं दुखतंय आणि ते सांगताना सुद्धा हसत सांगायचे की इथं दुखतंय म्हणून आणि त्याच्यानंतर ते परत असं म्हणलं की कुठं दुखतंय कुठं कुठं दुखतंय बोलू काय सांगू सगळीकडं दुखतंय हे पण हसत सांगायचं. ही गोष्ट फार अवघड गोष्ट आहे. नाही तर आपल्याला म्हणजे त्यांना कित्येक वेळेला इतक्या त्या ह्याच्यावरती पडल्या असताना हसत असायच्या की कधी कधी हसू नको म्हणून सांगायला लागायचं इतक्या हसत असायच्या. आणि आम्हाला रडू नको माझ्या जीवा तुला रडायची सव रडू हसवरे जरा त्याला संसाराची सव पण त्या संसाराची चव म्हणजे अमृतमय अशी संसाराची चव करून त्याच्यानंतर ते स्वतः सततच हसत होत्या. शेवटपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य खरोखरीच अपराजित राहिलं. अर्धवते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे म्हणजे काय तर सरलात आहे म्हणजे प्राण जसा प्राणाचं सौजन्य कसं असतं की तो श्वास आतमध्ये जातो बाहेर येतो जीवन फुलवतो पण कुठल्याही परिस्थितीमुळे त्याला काही स्वतःच आपण केवढं काम करतोय असं काही नसायचं. सहज सहज जाणवत पण नाही तशा प्रकारच्या सरलात वारयाची धाव तैसे सरळ भाव चिंता आणि हा शंका आणि हाव नाही जेथे म्हणजे सरलात आहे. फाकलिया इंदिवरा म्हणजे कमर फाकलिया इंदिवरा परिवारून आई दमिरदरा तैसा ताना कोपरा निर्णय जीव काही कानाकोपराच नाही आणि काही इंद्रियर कमळ सरोजिनी नावच होतं त्यांचं. तर अमृताचे झाड त्याचे उजू अंतर किमान माहेर चिन्हांचे ज्या हे या चिन्हांचं माहेर म्हणजे सरलत चितजावरती मंद उसेचे स्मित वगैरे कसे स्मितासवे त्या उन्मेषांचे बाग बहरती कसे स्मितासवे उन्मेषांचे बागवरती म्हणजे ते कसं ते सरला त्यांच्याकडे बघून बघायचं. अथवा झुकते गगन मंडपी रजत पौर्णिमा कशी मनोभाव नाणीत राहते शीतल ज्योत्स्नारसी म्हणजे त्यांच्या शीतल ज्योत्स्नारसामध्ये मनातले भाव असे शुद्ध धुवून काढल्यासारखे होत असत त्यांच्या जवळ वावरल्याने सुद्धा. स्वामींनी देह ठेवल्यानंतर सरला त्यांच्याकडे ज्या वेळेला जायचो त्यावेळेला खूप वेळेला स्वामींच्या आठवणीने व्याकुळ तर असायचं पण सरला त्यांच्या जवळ गेल्यानंतर शांत वाटायचं त्या पण शांत असायचं हे फार विशेष होत. आणि त्यांना नमस्कार करताना एकदा म्हटलं की आम्ही आता स्वामी हे सरला ते तुमच्यामध्ये तुमच्या जवळ सरला ते तुम्ही स्वामी असं म्हटल्यानंतर ते म्हणले ते सगळं खरं आहे रे डोक्यावर नाक ते सगळं खरं आहे रे पण त्यांचं ज्ञान माझ्याजवळ नाही. आता ही गोष्ट इतकी अवघड आहे माझ्याजवळ आता खरोखरीच अंतरंग अवस्था ध्यानाचे गेलेले व्यक्ती इतकं सगळं अध्यात्म ऐकल्यानंतर ज्ञान माझ्याजवळ नाही असं तोंडावर येत नाही बघा फार अवघड आहे ज्ञान माझ्याजवळ नाही असं म्हणणं. तरी अगदी सर त्याच्याही पलीकडचा प्रसंग प्रवोदने सांगितलं होतं की प्रवोदला प्रमोद कुलकर्णी त्याला कुठल्या तरी सणाच्या दिवशी बोलवणं त्याच्यानंतर त्याला काही वस्त्र वगैरे असं ब्राह्मणाला जे केलं जातं ते आणि मग ते दक्षिणा वगैरे दिली वस्त्र वगैरे दिलं दुसऱ्या दिवशी प्रमोद आल्यानंतर म्हणल्या माझा अजून अहंकार गेला नाही असं सरला ते म्हणलं काय झालं म्हणलं काय नाही तुला सगळं काल दिलं पण तुला नमस्कार कुठे केला म्हणून त्यावेळी लगेच नमस्कार केला ही गोष्ट म्हणजे सरला हे दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही. जेव्हा जेव्हा आम्ही तिथे जात असतो कुठूनही कुठून 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 कार्य वगैरे करून आल्यानंतर एकदा सरला त्यांच्या तिथे गेल्यानंतर पायावर डोकं तिथं ठेवण्यापेक्षा त्यांचा डोक्यावर हात ठेवला की बरं वाटायचं ही एक पहिली गोष्ट. त्याच्यानंतर केव्हाही निघताना त्या तेल अंगारा कपाळाला लावून म्हणजे लहानपणी आई आजी जसं केलं असत तसं सरला ताई खरोखरीच त्यावेळेला असं वाटत असायचं की बास एवढा अंगारा लावला म्हणजे झालं स्वामी आणि सरला ताई ते गेले नाहीत ते आपल्यामध्येच आहेत सतत असं सगळं जे काय आपण बोलतो ते मनाचे डोळे बुद्धीच्या बोटांनी पुसण्यासारखं आहे बाकी दुसरं काही नाही ते त्यांच्या हाताच्या स्पर्शाने पायामध्ये जो जोर येत होता तो तत्वज्ञानाच्या कुबड्यांनी येणार नाही. त्याप्रमाणे ही गोष्ट तर आहे की त्या आपल्या बरोबर सतत स्फूर्ती रूपाने आहे. एक जाणीव जरूर आहे की ते चार नेत्र आपल्याकडे सतत पाहत आहे सर्व साधक विश्वाकडे एकाचा हात हाताचं बोट धरून आपण चालतो आहोत आणि दुसरा एक हात आपल्या पाठीवरती आहे आणि त्यानुसार आपण चाललेलो आहोत एवढं बास आहे. सकाळी ध्यानाला बसण्याच्या वेळेला स्वामीने अनुग्रह देताना ज्या वेळेला इथे स्पर्श करून अनुग्रह तो आपल्याला हात जाणवतो की नाही तो जाणवतो त्याप्रमाणे कुठेही दिसताना तो सरला त्यांचा अंगाऱ्याचा हात जाणवतो हे लक्षात ठेवा की तो आहेच आपल्याजवळ. देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा असं जे म्हटलंय ते तसं त्यांचा अभिप्रेत आहे. रडलो तरी चालेल पण रडत बसता कामा नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि तीच गोष्ट त्यांना दोघांना आवडणार नाही म्हणून त्यांचा हसरा चेहरा डोळ्या बनामध्ये आहे त्यामुळे एका डोळ्यामध्ये हसू आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू ठेवून त्यांना आज आपण सगळ्यांनी निरोप देऊया. हरिओम. तत्
आता आपल्या मधुर स्वरांची स्वरांजली अर्पण करण्यासाठी सद्भक्त मेधागंधे येत आहेत. आपल्या सगळ्यांचेच एकत्रित भाव या अभंगात आहेत. तू माय मी लेकरू. करू हा भाव अखंड जपणाऱ्या स्वामी सरलाताईंच्या आठवणीत त्यांच्याबरोबर आपले भावही तरल करणाऱ्या पूजनीय स्वामी मकरंदनाथांना मी प्रार्थना करते की मातोश्रींच्या चरणी भावांजली समर्पित करावी.
ओम सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। अखंड सौभाग्यवती नाना गुण संपन्ना मातोश्री सरलाताई महाराज की जय। स्वामीजींच्या घरी प्रार्थना होत असे आणि प्रार्थनेच्या नंतर जय जयकार होत असत आणि जगद्गुरु स्वामी जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। हा कमी आहे, इकडचा कमी आहे। अशा प्रकारे जय जयकार झाल्यावर एके दिवशी स्वामीजींनी सरलाताईंकडे पाहिलं आणि म्हणाले की अखंड सौभाग्यवती नाना गुण संपन्ना मातोश्री सरलाताई महाराज की जय। या अनपेक्षित जय जयकारांनी एकदम चमकलेल्या सरलाताईंनी दोनदा हात उंचावून स्वामी माधवनाथ महाराज की जय, स्वामी माधवनाथ महाराज की जय असे उद्गार काढले। जवळपास ती प्रथा नंतर झाली। स्वामीजींचा प्रपंच, स्वामीजींचा परमार्थ, स्वामीजींचं गुरुकार्य, स्वामीजींचं गृहस्थ कार्य, गृहस्थाश्रम, त्यांची सर्व कर्तव्य ही त्यांनी पार पाडली, पण सरलाताईंनी अधिक पार पाडली। जसं भगवंत म्हणतात की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपि माम विद्धि अकर्तारम अव्ययम, तसं आपण अकर्ता आणि अव्ययत्वाच्या बोधामध्ये स्वामीजी होते आणि सगळी कर्म सरलाताईंनीच पार पाडली। आता चित्राने सांगितलं की स्वामीजी म्हणत असत की मला तर कधी गॅस पेटवण्याची देखील वेळ आली नाही। स्वामीजींच्या घरी रविवारी सकाळी आम्ही ध्यानाला जात असू आणि सरलाताईंना ताप होता, आजी अंथरुणावर झोपलेल्या होत्या आणि पहिली वेळ होती की स्वामीजी आसनावर ध्यानाला बसलेले नव्हते, स्वामीजी पाणी भरत होते। आम्ही त्वरेने तिथे गेलो पाणी भरण्यासाठी म्हणून, तर स्वामीजींनी आम्हाला पिटाळून लावलं, तुम्ही तुमच्या जागेवर ध्यानाला बसा, मी 10 मिनिटात येतोच। खरंच स्वामीजी 10 मिनिटात ध्यानाला येऊन बसले, तर आजींनी असं सांगितलं की चहा पाहिजे, चहा मला दे। सरलाताई तर उठू शकत नव्हत्या, स्वामीजी ध्यानातून उठले। स्वामीजींना खरंच गॅस पेटवता येत नव्हता, सरलाताई उठल्या, आवाज येत होता, फक्त बोलण्याचा आवाज येत होता, सरलाताईंचा तापामुळे क्षीण झालेला आवाज। आणि स्वामीजी म्हणत होते की बास आता उकळला तो, सरलाताई म्हणत होते की अजून जरा उकळू देत। आणि एवढं करून सरलाताई स्वामीजींना म्हणाल्या की बर आता मग द्या, म्हणून स्वामीजींनी आजींना चहा नेऊन दिला। तर आजींनी तो थोडा प्यायला आणि म्हणाल्या की अजून गरम पाहिजे। स्वामीजी त्यांना म्हणाले किती गरम पिशील, सरलाताई म्हणाले की तुम्ही आज जाऊन ध्यानाला बसा, बरं मी त्यांना गरम चहा करून देते। परत सरला ते उठल्या, त्यांनी चहा गरम केला. हे सगळे आवाज आम्हाला फक्त ऐकू येत होते. दोघांचीही वयसारखी. स्वामीजींचा जन्म 1 ऑक्टोबरचा आणि सरलाताईंचा जन्म 29 डिसेंबरचा. साल मात्र 1917. शेजारी शेजारी घर आणि मुग्ध वयातलं त्या दोघांचं एकमेकांवर असणारं निरागस प्रेम. स्वामीजी आठवणी सांगत असत की मी सरलातेंकरता बोरं चिंचा पाडून आणत असे आणि सरलातही मला त्यांच्या ओच्यामधून खारी खोबरं बदाम असं घेऊन येत असत आणि तिथं पदार्थांची देवघेव होत असे. अशा प्रकारे बालमैत्रीण सरोज सरोजिनी स्वामीजींनी जेव्हा कोब्बन सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा स्वामीजींकडून ऐकलेली आठवण आहे की तेव्हा इतकं चटकन जाऊन मुलांशी बोलता येत नसे. स्वामीजी 17-18 वर्षांचे असतील, मॅट्रिक झालेले होते. सगळे लोक निरोप द्यायला आलेले. स्वामीजी निघाले त्या गावातून दुसऱ्या गावात जाऊन एसटी करायची. तशा प्रकारे गाडीत बसणार तेवढ्यात स्वामीजी म्हणाले, धावत पळत एक क्षणभराकरता सरलाताई पुढे आल्या आणि कानात खुजबुजल्या आणि काही काळजी करायची नाही, हा सगळं ठीक. मी गाडीत बसलो तेव्हा स्वामीजी असं म्हणतात की माझ्याही मनामध्ये सरलाताईंविषयीच्या प्रेमाची भावना निर्माण झालेली होती. पुढे सरलाताईंचा जेव्हा विवाह करण्याच्या गोष्टी सुरू झाल्या, बापूसाहेबांनी सांगितलं तेव्हा सरलाताईंचा स्वामीजींना एक पत्र किंवा निरोप जास्त प्रतिभाते किंवा बापूसाहेबांना माहीत असेल, बहुधा पत्र आलं की माझ्याकरता आता मुलं पाहत आहेत आणि मला तर तुमच्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा स्वामीजींनी त्यांना लिहिलेलं पत्र ते थेंबुटा सागरी बुडाला मध्ये छापलेलं आहे. स्वामीजींनी असं लिहिले की आम्ही तुम्हाला हो म्हणू ते तुमच्या सौंदर्याकरता नाही, एवढंच नव्हे तर आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्या कितीही सुंदर असल्या तरी देखील त्या आपल्याकरता नाहीत असं जसं आपल्याला माहीत असतं तसं तुमचं घराणं आणि सर्व जर पाहिलं तर तुम्ही माझ्याकरता आहात असं माझ्या मनाला तसं स्पर्शलेलं नव्हतं. तरी देखील तुमच्या गुणांकरता म्हणून मी तुमचा हा प्रस्ताव मान्य करतो. मात्र तुमच्या घरातल्या वडील मंडळींचे आशीर्वाद त्याला असणं आवश्यक आहे. आणि अतिशय संपन्न घरातल्या सरलाताई बालमैत्रीण निरोप देताना झालेली सखी पत्नी म्हणून स्वामीजींच्या घरामध्ये 10x10 खोलीत सोमवार पेठेमध्ये घर सारवायला लागत होत. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे सर्वांनाच वाड्यात एकच किंवा दोन वाड्याच्या बाहेर बाजूला संडास असत तसे अशा घरामध्ये राहायला आल्या. त्यांच्या घरातल्या मंडळींनी कधीही कल्पना केलेली नव्हती अशा. मी एकदा सरलाताईंना विचारलं की एवढी तफावत होती तर तुम्हाला जड गेलं का सुरुवातीला, तर त्या म्हणाल्या की जर माणूस मनासारखा असेल, त्याच्यावर जर प्रेम असेल तर काही अडत नाही. माझं म्हणाल्या प्रेम होतं रे, स्वामीजींच्या बरोबरीने त्यांनी कष्ट केले. माता म्हणून, आई म्हणून सरलाताईंनी जी जबाबदारी निभावली त्याच्याबद्दल त्यांची मुलंच अधिक उत्तम सांगू शकतील. बापूसाहेबांनी सांगितलं, त्यांच्या श्रद्धांजलीचा वेळ ही त्यांना खूप मोठा व्यापक विषय होता. त्यांना बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या, पण स्वामीजी सांगत असत की आपल्या मुलांना हा हार शुभ्र किती बाई अशा प्रकारचं एक गीत गाऊन त्या झोपत असत. आणि तुम्ही अत्यंत गुणी व्हा अशा प्रकारचा संदेश त्या गीतामध्ये होता. मला स्वामीजींनी जेव्हा उत्तराधिकार दिले आणि मी भेटायला गेलो स्वामीजींना, मी आमच्या घरातली सगळी मंडळी, तेव्हा मधुराताईंना त्या असं म्हणाल्या की मकरणला मुलांच्या अभ्यासात वगैरे आता अडकू नकोस बर का, सगळं तू कर आणि बाजार हाट किराणा वगैरे या कामामध्ये त्याला अजिबात गुंतू नकोस, तेही सगळं तू कर. पण हे सर्व त्यांनी केलेलं आम्ही पाहिलेलं आहे. उशिराच्या वयामध्ये त्यांच्या आम्ही गेलेले असताना देखील मी जेव्हा स्वामीजींकडे गेलो तेव्हा सरलाताईंचं वय 58 होत, पण किराणा मालाची खरेदी, भाजी सगळ्या गोष्टी सरलाताईच करत असत. एक गृहिणी म्हणून देखील त्यांचं जे जीवन होतं ते अतिशय आदर्श असं होतं. आपल्या दुकानाच्या गल्ल्यावर मालक मालकीण म्हणून बसत असताना तिथून पैसे जेव्हा हवे असत घराकरता तेव्हा विचारताना त्या अत्यंत संकोची होत. आणि स्वामीजी देखील त्यांनी जर 10 रुपये मागितले तर 7 रुपये घेऊन जा असं करत असत. आणि कशाकरता पैसे पाहिजेत, तेल तेल तर परवा आणलं, भाजी भाजी तर कालच तू काल भाजी आणली पण संपली आहे आता परत आणायला पाहिजे, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये थोडं तरी बोलून मग स्वामीजी पैसे देत असत. असा कारभार नव्हता, इथं पैसे ठेवलेले आहेत लागतील तसे खर्च करा लिहून ठेवा असा कारभार नव्हता. मला प्रतिभाताई असं म्हणाली की लग्न घरात झाली तेव्हा कापडाचं दुकान असताना देखील मुलींकरता ज्या आमच्याकरता साड्या, बहिणीचं लग्न ठरलं म्हणून असणारी साडी तर ती आपल्या दुकानातली 150-200 रुपयाचीच घे, कुठेतरी 500 रुपयाची बाहेरून साडी आणायची नाही, अशा प्रकारचा दंडक त्यांचा होता. आणि सरलाताईंचा या सर्व गोष्टीला पाठिंबा होता. एकदा योगिनीताईंनी सरलाताईंकरता म्हणून बाहेरून चांगल्या चांगल्या साड्या खरेदी करून आणल्या आणि मग स्वामीजींना बिल आणून दिलं की तुम्ही सरलाताईंना अगदीच दुकानातल्या साड्या घ्यायला लावता, त्याच्यापेक्षा आता या चांगल्या साड्या सरलाताईंना जरा नेसू देत. स्वामीजी काही बोलले नाहीत, ते बिल ठेवून घेतलं, त्याचे पैसे योगिनीताईंना दिले आणि मग योगिनीताई जिथं जिथं प्रवचन करायच्या त्याचं मानधन इत्यादी जे त्यांच्याजवळ पैसे असायचे तर ते स्वामीजींकडे ठेवायला द्यायच्या. एकदा योगिनीताईंनी पैसे मागितले आणि त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी पैसे स्वामीजींनी हातावर ठेवले तेव्हा त्या म्हणाल्या की माझ्या कल्पनेप्रमाणे बरेच पैसे आहेत, जवळपास 500-600 रुपये त्यांनी साड्यांकरता खर्च केलेले होते. तर स्वामीजी म्हणाले, उरलेले त्या मानधनातून तुझ्या सरलाताईंचा साडी साड्यांकरता कापून घेतलेत, मला विचारून आणल्या नाहीस. गृहस्थ धर्म म्हणून स्वामीजी आणि गृहस्थ धर्म म्हणून सरलाताई, आपल्यापैकी अनेकांनी सरलाताईंच्या हातचं अन्न गुरुगृही चा प्रसाद म्हणून खाल्लेला आहे पण केलेला आहे सरलाताईंनी आणि कोणत्या वयात त्या हे सगळं कष्ट करत होत्या हे जर पाहिलं तर असं वाटतं की खरंच त्यांच्या कष्टाला सीमा नव्हती. एक श्रोता म्हणून जरी म्हटलं तरी देखील सरलाताई स्वामीजींच्या प्रवचनाच्या पहिल्या श्रोत्या होत्या. स्वामीजींनी प्रवचन सुरू केली एक दुकानदार सज्जन मनुष्य जयंतरावांचा शब्द अतिशय उत्तम आहे सालस. स्वामीजी तशाच प्रकारचे होते बापूसाहेब आहेत तसे सरलातही आहेत तसेच स्वामीजी होते. अशा व्यक्तींनी प्रवचन सुरू करणं आणि श्रोते कुठून आणणार. स्वामीजींना तर आपल्यापाशी जे आहे ते बोलण्याची इच्छा निर्माण झाली तर स्वामीजींनी सरलाताईंना पहिला श्रोता बनवलं आणि सरलाताईंनी स्वामीजी जे सांगत होते ते ऐकलं. आपल्या स्वतःबद्दल जरा कल्पना करून बघा हे किती अवघड आहे. घरात एक प्रस्ताव ठेवा की मी प्रवचन करेन आणि तू समोर बसून ऐक तर आपल्याला कशा रीतीने प्रतिसाद मिळेल. सरलाताईंनी स्वामीजींची ही जी प्रवचन होती ही प्रवचन नियमित ऐकली. हळूहळू श्रोत्यांमधून ज्ञानेश्वरी मंडळ तयार झालं. ते स्वरूपानंदांकडे जायला लागले त्या ज्ञानेश्वरी मंडळाला स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ असं नाव झालं. स्वामीजींचं कुटुंब परिवार म्हणू जसा जसा व्यापक झाला तसं स्वामीजी आणि सरलाताई या दोघांची हृदय तेवढ्या तेवढ्या प्रमाणात व्यापक झाली. त्यांना व्यापक करावी लागली नाहीत. इंदिरा गांधींच्या आठवणी म्हणून मी मध्ये काही वाचत होतो त्याच्यात मी असं वाचलं की जेव्हा संजय गांधींच्या वेळेला इंदिरा गांधींना दिवस गेले तेव्हा त्यांचा मोठा मुलगा म्हणजे राजीव गांधी तर तो त्याला असं वाटायला लागलं की आपल्यावरचं आईचं प्रेम कमी होईल म्हणून त्यांनी इंदिरा गांधींकडे तसं बोलून दाखवलं की अगं मग माझ्यावरचं तुझं प्रेम कमी होईल का. तर इंदिरा गांधी म्हणाल्या की मुलं झाली की आईचं प्रेम वाटलं जात नाही मात्र तो व्यापक होता तू काळजी करू नकोस तुझ्यावरचं प्रेम तसंच राहील. सर्वसाधारणपणाने व्यापक होणारं मातृत्व मुलं होतील तशी आणि सरलाताईंचं व्यापक झालेलं मातृत्व याची कुठं तुलना देखील करता येणार नाही इतकं मातृत्व त्यांचं व्यापक झालं. त्या व्यापक मातृत्वामध्ये आपण सर्वजण अत्यंत सुखाने होतो. सरलाताईंच्या कोणत्या जीवनाबद्दल विचार करायला आवडेल असा जर प्रश्न माझ्या मनाला मी विचारला तर सरलाताईंच्या सर्वच जीवनाबद्दल विचार करायला मला आवडेल. त्यांना त्यांच्या सर्व रूपांना आठवायला मला आवडेल याच्यामध्ये काही शंका नाही. हा जो फोटो इथं आहे हा 1.5 वर्षापूर्वी काढलेला आहे तुम्हाला विश्वासही बसणार नाही. 1.5 वर्षापूर्वी सरलाताई अशा होत्या इतक्या आजारी असताना त्यांचा काढलेला फोटो आहे. पण त्यातही त्यांचं कोणतं रूप आवडेल असं जर मला विचारलं मी माझ्या मनाला मी विचारलं तर स्वामी सरलाताई हे जे सरलाताईंचं रूप आहे तर ते मला खूप भावेल खूप भावेल. एकटी सीता नाही आणि एकटे राम नाहीत राम सीता जसं असावं तसं स्वामी सरलाताई हे रूप सरलाताईंचं माझ्या जरा जास्त स्मरणात राहील असं मला वाटतं. सगळीच रूप स्मरणात राहतील हे शेवटचं रूप देखील स्मरणात राहील ज्या पद्धतीने त्यांनी आजारपणाला तोंड दिलं ज्या पद्धतीने शांतपणाने आणि हसत मुखाने त्यांनी आल्या गेल्यांचं आजारपणामध्ये देखील स्वागत केलं तशाही स्थितीत त्या मंद हसत असत. जर सांगितलं की कोण आलंय बघ तर त्या ओळखत असत आणि हसत असत. हेही रूप पाहायला निश्चित आवडेल. पण स्वामी आणि सरलाताई हे जे रूप आहे हे रूप मात्र अतिशय प्रेरक असं निश्चित राहील असं मला वाटतं. संप्रदाय स्वामीजींनी जो चालवला त्या स्वामीजींच्या फार मोठ्या प्रयत्नांना सरलाताईंनी देखील तेवढीच खंबीर साथ दिली आणि फार पुढच्या वयात दिली. 1976 साली 58 वर्षांचे स्वामीजी होते. 1985 साली माया अपार्टमेंट झालं तेव्हा ते 68 वर्षांचे होते. आपण कल्पना नाही करू शकत त्यांनी ज्या हिमतीने काम केलं. 88 साली जेव्हा अध्यात्म मंगल धाम झालं तेव्हा स्वामीजी 71 वर्षांचे होते. स्वामीजींना अटॅक आला तेव्हा ते 75 वर्षांचे होते. अशा उशिराच्या वयात तेवढी समर्थ साथ देणं आणि त्यांचं वय हे कधी जाणवत नसे. त्या दोघांची उद्यमशीलता प्रचंड होती. सरलाताईंनी देखील त्यांच्या मातोश्रींची खूप सेवा केली आणि तशीच म्हणू. पण जर अगदी आतून म्हटलं तर त्याच्यापेक्षाही काकणभर सरस अशी सेवा त्यांच्या सगळ्या मुलांनी त्यांची केली. त्या फुलासारख्या होत्या आणि दीर्घ काळ आपल्यामध्ये राहिल्या याच्यामध्ये या सेवेचं देखील महत्व निश्चित आहे. बापूसाहेबांचं वय 70 आहे. दिवसातून 3 वेळेला खेपा मारणं, सकाळी एकदा, 12 वाजता एकदा आणि संध्याकाळी एकदा, ही सामान्य गोष्ट नाही. आणि प्रतिभाताई सगळीच ही मंडळी साठीच्या पुढे आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांची जी सेवा केली गेली ती देखील आदर्शवत अशी आहे. स्वामीजींच्या पश्चात सरलाताईंनी स्वामीजींची सगळी अन्निक पूजा दिनक्रम हा जसाच्या तसा चालवला. स्वामीजी जशी पूजा करत असत तशा त्या पूजाही करत असत आणि रविवारची माझी प्रवचन तिथं असत तेव्हा त्या प्रवचनाच्या आधी सगळी पूजा आरत्या वगैरे व्हाव्यात असा त्यांचा आग्रह असे. त्यामुळे ध्यानाला जाऊन बसायच्या आधी म्हणजे 7 आधी सगळं आवरून त्याच्याकरता त्यांना 4 वाजता उठायला लागत असे. आणि आरती झाल्यावर मला बसून त्या ओवाळत असत, औक्षण करत असत. मला असं वाटत की जी काही श्रीमंती मिळाली ती श्रीमंती म्हणजे स्वामीजी सरलाताईंचं प्रेम. जी काही संपन्नता ती संपन्नता म्हणजे स्वामीजी आणि सरलाताई. स्वामीजींच्या देहा त्यागाचं कधीही मनात आलं नाही. ते अतिशय आजारी होते तरी देखील स्वामीजी कधीतरी देह ठेवतील असं मनात कधीच आलं नाही. मला असं वाटतं की माझ्या विवेकामध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू होता तिथपर्यंत मी विवेक केलेलाच होता. कोणाचाही मृत्यूचा विवेक मी केलेलाच होता. पण स्वामीजींच्या जाण्याचा विवेक मी कधी करू शकलो नाही आणि सरलाताईंच्या जाण्याचाही विवेक मी कधी करू शकलो नाही. पाहवत नव्हतं हे खरं आहे पण तशा प्रकारची भावना कधी झाली नाही. त्यांना त्रास व्हायला नको असं वाटत होतं. कधी अस्पष्ट वाटलंही असेल की त्यांना आता त्रास नको व्हायला. पण तरी देखील आजारपण देखील कसं सहन करायचं हे सरलाताईंनी निश्चित शिकवलं. स्वामीजींच्या आणि सरलाताईंच्या ज्या प्रेरणा त्या सत प्रेरणा होत्या. त्या दोघांनीही स्वतः करता काहीही जीवन ते जगले नाहीत. तसं म्हटलं तर आपण त्याच्यापासून काही शिकण्यासारखं निश्चितच आहे. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा. त्यांच्या समान होणं खरंच कठीण आहे. मी म्हटलं की स्वामीजी एक वेळ होता येईल पण सरलातही होता येणार नाही. ते खरं म्हणजे गिरीशच्या आईने मला सांगितलं. सरलाताईंचं दर्शन घेऊन त्या बाहेर आल्या गिरीश वर्दे आणि मला म्हणाल्या की मकरंद तुला सांगते, यांच्यासारखं होणं फार कठीण, यांचं जीवन फार कठीण. इतकी वर्ष मी पाहते आणि मला म्हणाल्या की तुला सांगते की स्वामीजी होणं एक वेळ सोपं आहे पण सरलातही होणं अवघड आहे. आणि हे खरं आहे, बापूसाहेब म्हणतात तसे. त्याच्याकरता जन्मच घ्यायला लागतो, जन्मतः गुण घेऊन यायला लागतं. स्वामीजी होणं देखील सोपं नाहीये. तुम्ही आम्हाला स्वामीजी समजता पण तितके आम्ही मोठे नाही. स्वामीजी होणं देखील फार कठीण आहे. स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ एवढं मोठं होणं अतिशय कठीण आहे. हे काही सोपं आहे एक वेळ असं म्हणण्यासारखं नाहीये. पण सरलाताईंच्या बाबत देखील तसंच म्हणता येईल, किंबहुना काकणभर सरस असं गिरीशच्या आईला म्हणायचं होतं आणि ते 100% बरोबर आहे. सरलाताई देह त्यागानंतर स्वामीजींच्या जवळच गेल्या. स्वामीजींच्या जवळ त्या देह त्यागाच्या आधी होत्याच भाऊसाहेबांना विचारलं, भाऊसाहेब केतकरांना, की मृत्यूची तुम्हाला भीती वाटत नाही का? तर ते म्हणाले की अरे मृत्यू यायच्या आधी मी महाराजांच्या जवळच आहे आणि मृत्यू आल्यावर महाराजांकडेच जाणार आहे, भीती कसली. तसं सरलाताईंचं होतं. सरलाताईंनी देह ठेवला आणि स्वामीजींच्या स्वरूपात त्या लीन झाल्या. अशा देवता तुल्य देवांपेक्षाही श्रेष्ठ अशा मंडळींना या लोकी सांप्रत काळी आपण पाहिलं, हे आपलं भाग्य आहे. स्वामीजी आणि सरलाताई या उभयतांच्या गुरु आणि गुरु माता यांच्या चरणांवर उगाची ठेवी जे माथा हेची भले. हरिओम.
आता सद्भक्त पोफळे काका काकू स्वामीजींना आरतीने ओवाळतील. सद्भक्त विलास दादा आरती म्हणतील. आपण त्यांच्या सोबत म्हणायचे आहे. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. तत्पूर्वी एक निवेदन आहे. पूजनीय स्वामी माधवानंद आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांना आज आपण मनोमन नमस्कार करणार आहोत. प्रथम स्वामीजी हॉल बाहेर जातील व त्यानंतर आपण हॉल बाहेर जायचं आहे.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळू तू ज्ञान देवी पाजीसी अमृत वोवी देशी जाणीव आगळी जाणीव आग अजाण भक्ता माधव नाथ माधव नाथ मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खुण स्वरूप खुण दाबीसी आरता आरती माधव नाथ माधव नाथ संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदने अखंड चांदने चकोर चित्त आरती माधव नाथ आरती माधव नाथ दास भक्तीने पाही भक्तीने पाही ठेवी तो माधव माधव नाथ आरती माधव नाथ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ अखंड सौभागवती नाना गुण संपन्न मातो श्री सरलाताई महाराज की जय स्वामी माधवनाथ महाराज की जय स्वामी माधवनाथ महाराज की